ॐ अन्यान्तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर कालचा थोडासा विषय बाकी आहे 2 मिनिटाचा, तो घेऊन आपण पुढे जाऊया की काल आपण ओके होय बाहेर गेलेले, नो प्रॉब्लेम। हरे कृष्ण। तर येस, तर काल आपण वैदिक शास्त्रांचं स्थापना केली की कसं वैदिक शास्त्र आपल्याला जगातलं त्यातल्या त्यात उत्तम प्रकारे सत्य माहिती सांगत आहेत, आणि त्याचे 2 खंड आहेत। एक भौतिक जगतातली माहिती परफेक्ट सांगत आहेत, त्यात आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, म्युझिकशास्त्र, सामवेद, सामवेद म्हणजे जास्त करून म्युझिकचं आहे, जे काय भौतिक जगातलं नॉलेज एकदम परफेक्ट, मग काय वैदिक गणित, भरपूर क्षेत्र आहेत, जेवढी ही क्षेत्र आहेत तेवढी ती क्षेत्र आहेत। हा धनुर्विद्या द्रोणाचार्यांची सगळ्या त्या वैदिक शास्त्रामधल्याच आहेत। आणि दुसरा वैदिक शास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे जे तुम्हाला आध्यात्मिक जीवनाचा उपदेश देत आहेत, कारण का वेद म्हणजे नॉलेज, आणि त्या नॉलेज असल्यामुळे ते त्यात सगळ्या प्रकारचं नॉलेज आहे, टोटल नॉलेज आहे। धनुर्विद्या पण आहे, व्यूहरचना पण आहे, युद्धातली चक्रव्यू वगैरे रचना सगळं आहे। तो एक सेक्शन झाला, आणि एक दुसरा सेक्शन झाला तो म्हणजे आध्यात्मिक नॉलेजचा, आध्यात्मिक ज्ञानचा। तर आपण सध्या नक्कीच आध्यात्मिक ज्ञानावर आहोत, कारण का इथे एवढे सेक्शन्स निघतील की कोणी एक व्यक्ती त्याबद्दल सांगू शकत नाही। आणि वैदिक शास्त्रांचा मूळ उद्देश आहे वेद म्हणून नॉलेज, वेद म्हणजे नॉलेज म्हणून सगळं नॉलेज आहे। पण भगवद्गीतेत भगवंत सांगतात वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो, वेदांतकृत वेदविद एव चाहम। मी जसं म्हटलं काल इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, तर भगवंत सांगतायत वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो, सगळ्या वैदिक शास्त्रांचा मेन उद्देश आहे मला जाणून घ्यायचं, असं भगवंत म्हणताय। म्हणजे भगवंतांना जाणून घ्यायचं वेदांतकृत, भगवंत म्हणताय ते वैदिक शास्त्रांचा मी लेखक आहे, मी करता आहे, म्हटलं ना ज्या जो निर्माता आहे त्यांनी ते इन्स्ट्रक्शन मॅन्युअल दिलेलं आहे वेदांतकृत वेदविद, आणि म्हणून मी सगळ्या वैदिक शास्त्रांना मी जाणतो असं भगवंत म्हणतात। तर या प्रकारे वैदिक शास्त्रांमध्ये भगवद्गीता हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, आपण ऐकलेलं आहे हं, अर्थात तो पण सूत्ररूपात आहे, त्याचा विस्तार श्रीमद भागवतमध्ये आहे। आपल्या महाराष्ट्रातले संत तुकाराम महाराज त्यांनी पण एका ठिकाणी भगवद्गीता आणि श्रीमद भागवतच्या एका अभंगातनं महत्त्व स्थापित केलेलं आहे। हं, ते म्हणतायत गीता भागवत करते पठण अखंड चिंतन विठोबांचे। तर हे भगवद्गीता आणि भागवतम दे लाईक आध्यात्मिक क्षेत्रातला जे वैदिक शास्त्रामध्ये जे आध्यात्मिक नॉलेज आहे त्यातले मेन 2 ग्रंथ भगवद्गीता आणि श्रीमद भागवत आहेत। बाकी भरपूर ग्रंथ आहेत, हं, अक्षरशः शेतीच्या बद्दल आहे, पराशर कृषी वगैरे, वेद म्हणजे नॉलेज आणि नॉलेज म्हणजे सगळं तिथे येणार आहे, कलम कशी करायची हे सगळं आहे वैदिक शास्त्रात, पण तो एक भौतिक जगतातला नॉलेजचा भाग झाला, आणि तो मी तो माझं क्षेत्र नाही आहे असं मला थोडं, हा पंचगव्य आहे भरपूर, हां सगळ्या क्षेत्रातलं नॉलेज तुम्हाला वैदिक शास्त्रात मिळणार आहे। आपण काढू तेवढी लिस्ट, आज जेवढी नॉलेजची लिस्ट आहे, कॉमर्स आहे, सगळं आहे, सिंगिंगची कला आहे, पेंटिंगची कला आहे, 64 कला आहेत आपण ऐकलेलं आहे, तर ते सगळं वैदिक शास्त्रातलं नॉलेज आहे। पण आपण आध्यात्मिक जीवनामध्ये भगवंत म्हणतायत, वेद कृष्ण म्हणतायत की सगळ्या वैदिक शास्त्रांचा रचयिता मी आहे, आपण काल ऐकलं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आणि काय म्हणू मॅन्युफॅक्चरर, हां सुप्रीम क्रिएटर भगवंत आहेत। भगवंत म्हणजे सगळ्या वैदिक शास्त्रांचा मेन उद्देश अहम एव वेद्यो, मला जाणून घेणे आहे भगवंतांना, हां ते आपल्याला समजवायचे। वैदिक शास्त्र कधी कधी लोक काय करतात, ह्या बाकी वैदिक शास्त्राच्या खंड शाखांनी मोहित होतात, वैदिक शास्त्राचा उद्देश वैदिक मॅथमॅटिक्स किंवा जे काय आर्किओलॉजी, नाही 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 ते नॉलेज आहे, तो उद्देश नाही वैदिक शास्त्रांचा। वैदिक शास्त्रांचा उद्देश आहे भगवंताला जाणून घेणे, पर्पज, मेन पर्पज, आणि बाकी इन्फॉर्मेशन आहे सगळी त्याच्यात। तर आता आपण काल जसं म्हटलं की आपण पहिल्या दिवशी मी म्हटलं की भगवद्गीता कोर्स कोणासाठी आहे, ज्यांना जीवनामध्ये फक्त आहार निद्रा भय मैथून खाओ पिओ मजा करो ह्याच्या पलीकडे जाऊन मनुष्य जीवनाची जबाबदारी जागतिक नाही का म्हणूया युनिव्हर्सल ट्रूथ सत्य आपल्या जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. हां, ज्यांना फक्त खाओ पिओ मजा करो करायचं आहे अशांकरता भगवतीचा कोर्स विशेष नाही आहे. त्याचबरोबर आता मी पुढे असं म्हणेन की आता ह्याच्यापुढचं जे नॉलेज आहे जे आपलं प्रीज्युडिस कालच्या शब्दात म्हटलं पूर्वग्रह की माझ्या लहानपणी मी असं ऐकलं आहे आमच्या घरी असं होत होतं हे थोडंसं अहंकारावर जातं आहे. नॉलेजवर अहंकार चालत नाही काल म्हटलं. हां, म्हणून भगवंतांनी पहिल्यांदा अमानित्वम ज्ञानाचा पहिली क्वालिफिकेशन काय सांगितली अमानित्व. हां, तर आपण असा मान ठेवला की मी महाराष्ट्रीयन आहे मी अमुक आहे मी तमुक आहे आमच्या घर आहे सेंटर केलं की अहंकार झाला. मग हे जे नॉलेज आहे ते पचायला थोडंसं कठीण जाईल. आपल्याला भगवंत काय म्हणतात ते ऐकायचं आहे. मी काय म्हणतोय माझ्या घरी काय म्हणतात असं नाही ऐकायचं. भगवंत काय म्हणतात ते आपल्याला ऐकायचं आहे. तर पृथ्वी आता काही काही वस्तू आपल्याला ॲडव्हान्स गीता कोर्समध्येच कळणार आहेत. चार तर ब्रह्माजी हे या ब्रह्मांडाचे कम्प्लीट युनिव्हर्सचे पहिले व्यक्ती आहेत आणि या ब्रह्मांडाचे ते इंजिनियर आहेत. हां, त्यांनी एका श्लोकात सांगितलेलं आहे ईश्वर परमह कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. म्हणजे अजून भगवंतांची व्याख्याचा एक श्लोक झाला जो आपण काल घेतली. ईश्वर परमह ईश्वर म्हणजे ईश भाव म्हणतो ना ईश भाव. ईश्वर म्हणजे कंट्रोलर. पण मी म्हटलं तुम्ही सगळे कंट्रोलर आहात मी पण आहे. पण ईश्वर परमह सुप्रीम कंट्रोलर. आपण फुल कंट्रोलर नाही होत. यस, तुम्ही कंट्रोल केलं तुमच्या घरून इकडे आले पण आपलं शरीर वाढणे आपले केस मोठे होणे खाल आपण अन्न खाऊ शकतो पण पचण्याचं आपल्या हातात नाही आहे. तर सुप्रीम कंट्रोलर जे आहेत ईश्वर परमह कृष्ण ब्रह्माजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे. भगवतीत भगवंत म्हणतात अहम सर्वस्य प्रभव. हां, तर दोन्हीकडे भगवंत स्वतः म्हणतायत मी सगळ्यांचा स्त्रोत आहे. ब्रह्माजी म्हणतायत परम ईश्वर कृष्ण आहेत. अच्छा, कसे आहेत सच्चिद आनंद विग्रह. हां, आत्माचे पण गुण आपण ऐकले सच्चिद आनंद. फक्त दोनमध्ये फरक आहे. आत्मा अंशिक आहे अणु आहे भगवंत विभू आहेत. भगवंत अनलिमिटेड आहेत आत्मा लिमिटेड आहेत. म्हणून आपण म्हटलं अंश पार्ट. भगवंतांचे अंश असल्यामुळे क्वालिटी सेम आहेत पण क्वालिटींची मात्रा वेगळी. भगवंत विभू आहेत आपण भगवंत म्हणजे सच्चिद आनंद आहेत. सत म्हणजे कायमचे चित म्हणजे फुल ऑफ नॉलेज आनंद म्हणजे फुल ऑफ आनंद. आत्म्याचा पण तेच गुण आहे म्हणून त्याला मृत्यू नको आहे. त्याला सगळं नॉलेज प्राप्त करायची इच्छा आहे आणि त्याला आनंदी बनायचं आहे. आता आजचा विषय आहे पण हे शरीर कसं आहे बरोबर उलट आहे. असत अचित निरानंद. शरीर शाश्वत नाही आहे 100% मृत्यू आहे. भले काल आपण ऐकलं अमर असो चिरंजीव असो हां लाखो वर्षांनंतर असो करोडो वर्षांनंतर असो पण मृत्यू आहे. अचित शरीराला फुल नॉलेज नाही कधी झोपलेलो असतो इथे तिथे काय आपल्याला काय सगळं माहिती आहे का. नॉलेज खूप कमी आहे आणि खूप पाठांतर केल्याने विसरायला होतं स्टुडंट लोकांना माहिती असेल. आणि निरानंद हां म्हणजे या शरीरातनं आपण आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतोय हां पण बरेचदा दुःखच प्राप्त होतं कारण का भगवंतांनी सांगितलं यही संस्पर्शचा भोगा दुःख योने व एवते. एनिवे हा विषय पुढे येणार आहे. पण भगवान ब्रह्माजी काय सांगतायत भगवंत पण सच्चिद आनंद आहेत. आणि पुढे महत्त्वाचा शब्द त्यांनी वापरला आहे विग्रह. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. विग्रह म्हणजे त्यांचं दिव्य रूप आहे. आपण इथे भगवंतांचे जे विग्रह आपण मूर्ती हा खरं एकदम योग्य शब्द नाही आहे भगवंतांसाठी. हां, कारण का मूर्ती आपल्यासारख्या व्यक्तींची होऊ शकते भौतिक व्यक्तींची. हां, भगवंतांचे विग्रह असतात. हां, तो आता आपण कधी कधी पुढे ऐकूया. त्याला आपण म्हणतो अर्चा विग्रह. हां, त्याचा भगवंतांचा एक रूप अनेक अवतार आहेत त्यातला एक अवतार आहे अर्चा विग्रह. आपली अर्चना स्वीकार करायला भगवंत या विग्रहात येतात. पण भगवंत तसे ओरिजिनली पण विग्रह आहेत. विग्रह म्हणजे रूप. म्हणून ब्रह्माजी काय म्हणतात सुप्रीम कंट्रोलर आहेत सच्चिदानंद आहेत आणि त्यांचं विग्रह आहे म्हणजे ही ते निर्गुण निराकार नाही आहेत. आता निर्गुण निराकार पण आहेत जमलं तर मी आज उद्या घेईन नाही ते ॲडव्हान्स गीता कोर्ससाठी मोर डिटेलसाठी वाट पाहावी लागेल आपल्याला की नक्की निर्गुण भगवंत निर्गुण निराकार पण आहेत पण त्यांचं ओरिजिनल रूप. ओके, आपण म्हणूया ओरिजिनल जे रूप आहे मूळ रूप आहे. हां, निर्गुण निराकार रूपचा पण स्त्रोत भगवंत आहे. सगळ्या अवतारे काल काय भगवंतांनी सांगितलं सगळ्याचा स्त्रोत मी आहे. म्हणजे फक्त देवदेवतांचा स्तोत्र नाही आहे भगवंत, त्यांचे तर आहेतच आहेत, पण सगळ्या भगवंतांचे अवतार आहेत त्यांचे स्तोत्र पण ब्रह्माजी म्हणत आहेत, ईश्वर परम कृष्ण भगवद्गीते भगवंत म्हणत आहेत. आता हा विषय बघूया कसं कितपत घेता येईल मला या दोन दिवसात, पण नक्कीच पुढच्या जे सेशन्स असतील त्यात थोडं व्यवस्थितपणे आपण समजून ऐकू शकतो. तर ओके सच्चिदानंद अनादिर आदिर गोविंद, सगळ्या आदींचे आदी आहेत, म्हणजे सोर्स ऑफ कॉज ऑफ ऑल कॉजेस, सर्व कारण कारणम, सगळ्या कारणांचे ते कारण आहेत. तर ही आपल्याला कधी लोक म्हणतात हा इस्कॉनवाले ना, किंवा मला म्हणतात तुम्ही कृष्णाचं करता, सॉरी ते तसं नाही आहे, म्हणजे इस्कॉनवाले कृष्णाचं करतात, अमुकवाले ह्यांचं करतात, तमुकवाले त्यांचं कर, तसं नाही आहे. अरे आपलं तसं नसावं, आम्ही भगवद्गीता अभ्यासली, आम्ही ब्रह्मसंहिता श्रीमद भागवत अभ्यासलं, आणि त्यात सांगितलेलं आहे की भगवंतांचं मूळ रूप भगवान श्रीकृष्णांचं आहे, आणि म्हणून आम्ही त्यांना शरण जातो. हे काय आमचं चॉईस, आमचं फॅमिली ट्रेडिशन, हां किंवा आमचं रिलीजन काय, आमचं लँग्वेज ट्रेडिशन, असं नाही आहे. आता आम्ही काय करू, भगवद्गीतेत ब्रह्मसंहितेत श्रीमद भागवतमध्ये सुस्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की सगळ्या अवतारांचे, सगळ्या देवदेवतांच्या देवदेवतांचं तर काल आपल्या भौतिक शरीरातले आहेत, पण इव्हन अवतारांचे सगळ्या निर्गुण निराकार जे भगवंताचं एक स्वरूप आहे त्याचे पण स्रोत भगवंत आहेत. 14व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकात भगवंत सांगतात ब्रह्मणो ही प्रतिष्ठाम, हे जे ब्रह्मण म्हणजे ते निर्गुण निराकार आहे परब्रह्मण, त्याचं पण ते पण माझ्यावर प्रतिष्ठित आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहे. तर आता मी काय करू, म्हणजे आता भगवंताने वैदिक शास्त्रात सांगितलेलं आहे हे माझ्या मेंटल चॉईस नाही आहे, किंवा माझा इगो चॉईस नाही आहे, हां की आम्ही महाराष्ट्र आहोत म्हणून आम्ही असं करणार, आम्ही गुजराती आहोत म्हणून आम्ही काय उमियाची पूजा, तसं नाही सत्य कळत नाही. सत्य जे आहे वैदिक शास्त्रात सांगितलेलं आहे, भगवंताने ते इन्स्ट्रक्शन मॅन्युअल दिलेलं आहे, ते आपला अहंकार साईडला ठेवून, आपले चॉईसेस साईडला ठेवून आपल्याला स्वीकारलं पाहिजे. हां नाहीतर आपण अहंकार आणि आपले पूर्वग्रह दूषित मानसिकतेने आपण समजू शकणार नाही. तर ब्रह्माजी सांगतायत सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद हां सर्व कारण कारणम, त्याच ब्रह्मसमितीत सांगितलेलं आहे रामादिमूर्ती शुकला नियमेन तेष्ठान नाना अवतारम अकरोद भुवनेषु किंतु कृष्ण स्वयं समभवत परम पुमानयो गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. आत्ता फक्त मी पॉईंट मेन्शन करत आहे, डिटेलमध्ये नंतरच्या सेशनला थांबावं लागेल, पण ब्रह्माजी सांगतायत की रामादिमूर्तीषु कला नियमेन तिष्ठान, कला शब्द आला आहे, कला म्हणजे भगवंतांचे विस्तारित रूप, ते भगवंतच आहेत. बघा भगवंतांचे अवतार हे भगवंतच आहेत, थोडक्यात सांगायचं तर भगवंत एक आहेत पण भगवंत अनेक रूपात एकाळी उपस्थित राहू शकतात. तुम्ही मी नाही शकत, मी इथे पण आहे, काय तुमचं नाव शिवानी ना, हा शिवानी इथे पण आहे, तिच्या घरात पण आहे आत्ताच, तिच्या कॉलेजला पण आहे आत्ताच, असं नाही होऊ शकत. हां भगवंत सगळीकडे एकाच वेळी आणि एवढंच नव्हे, एका अनेक ठिकाणी आपण असू शकत नाही, आणि आपण एक व्यक्तीच अनेक रूपं पण घेऊ शकत नाही, पण भगवंत इज ऑल पॉवरफुल, ही इज अनलिमिटेड, ही व्याख्या पहिली लक्षात ठेवा. ऑल पॉवरफुल अँड अनलिमिटेडमुळे भगवंत एकच भगवंत अनेक रूपं एकावेळी घेऊ शकतात, आपण नाही करू शकत, आपण अंशिक आहोत. तर ह्या हिशोबाने नक्की हे अवतार कोण आहेत आणि भगवंत कृष्ण कसे काय ओरिजिनल स्वरूप आहेत, का बरं आहेत, हा विषय आपल्याला पुढच्या ॲडव्हान्स गीता कोर्सच्या सेशनला घ्यावा लागेल. आपल्याला आपण आतला आजच्या एका विषयाला पुढे जायचं आहे. अनेक प्रश्न आपल्या मनात येतील, काल देवतांबद्दल झालं पण मग महादेव नक्की कोण आहेत, महादेव देवता पण नाही आहेत कारण का ते महादेव आहेत, हे सगळे विषय आपल्याला पुढच्या सेशन्सला घ्यावे लागतील. आपल्याला काही मेन मुद्दे आणि ईश्वर जीव प्रकृती काल कर्म पाचही मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत. तर आज आपण आता ईश्वर मुद्द्यावर थोडेसे काही पॉईंट उरले होते ते घेतले, आता आपण प्रकृती मुद्द्यावर शिरायचं आहे. आणि हा जो प्रश्न होता चांगल्या लोकांशी वाईट का घडतं किंवा वाईट लोकांशी चांगलं काय, अरे हे सगळे गुंड लोक असतात त्यांचं सगळं चांगलं होत असतं हां असं कधी काही, हे चांगलं होता ह्याचं असं वाईट का झालं, एवढ्या कमी वयात मेला का, किंवा जे काय प्रश्न असतील ते. हां आता खरं सांगायचं ना, चांगल्या लोकांशी चार वस्तू घडत असतात, चांगल्या लोकांशी चांगलंही होत असतं बरेचदा, अर्थात चांगल्या लोकांशी वाईटही होत असतं, वाईट लोकांशी वाईट होत असतं, हां वाईट लोकांशी चांगलं होत असतं. आता हे चांगलं आणि वाईट खूप रिलेटिव्ह आहे, पण आपल्या भाषेत बोलायचं, पण आपल्याला जे दिसतं ते हे दोनच दिसतात, चांगल्या लोकांशी वाईट आणि वाईट लोकांशी चांगलं हे दिसतं. एनिवे आपण त्याच्यावर थोडी चर्चा करणार आहोत. हां ह्याच्या ह्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर पाहिजे असतील पट्टील अशी, तर आपल्याला हे पाचही तत्व जाणणे महत्त्वाचं आहे. कोण पाच तत्व? ईश्वर, जीव, प्रकृती, कालकर्म. हे जाणलं नाही ना तर तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित मिळणारच नाही. आणि बघा, काल जसं मी म्हटलं की काय सगळ्या काय बरं आपण म्हणतो वैदिक शास्त्रांमध्ये वैदिक शास्त्र हे जास्तीत जास्त चांगली आणि पूर्ण माहिती देतात. काल आपण कॅलेंडरचं उदाहरण घेतलं, त्याचप्रकारे वैदिक शास्त्र सोडून जे बाकी मुख्य शास्त्र आहेत, म्हणजे खास करून कुराण आणि बायबल, त्याच्यात एका प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित आहे. त्याच्यात काय सांगतात की मनुष्य मोस्टली ते म्हणतात की मनुष्याला ही एकच संधी आहे परफेक्शनची, हां, आणि या जन्मात तुम्ही करा नाही तर एटर्नल हेल किंवा एटर्नल हेवन, खास करून कुराण आणि बायबलमध्ये असंच असतं, एकच चान्स. पण मग एक प्रश्न विचारला की जो लहान मुलगा आहे तो 2 वर्षाचा 3 वर्षाचा 4 वर्षाचा हे सगळं कळतच नाही आहे, म्हणजे कुराण पण कळत नाही, बायबल पण नाही, वैदिक शास्त्र पण नाही, त्याचा मृत्यू झाला मग त्याला काय होणार? त्यांनी भगवंताला शरण नाही गेलं, 4 वर्षाच्या मुलाने शरण नाही गेलं, तो हेलमध्ये जाईल का? पण त्याला सगळं माहीत नव्हतं, मग तो हेवनमध्ये जाईल का? हां, तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर ईश्वर, जीव, प्रकृती, कालकर्म हे शिकायला पाहिजे. एक दोन शिकून होणार नाही. लोकांना भगवंताविषयी थोडंफार माहिती आहे पण प्रकृती कालकर्माबद्दल माहीत नाही, म्हणून ह्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. अर्थात वैदिक शास्त्रात उत्तर स्पष्ट आहे. 4 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाचा मुलगा ज्याला आध्यात्मिक जीवन पालन करायची संधीच नव्हती एका प्रकारे, त्याचा मृत्यू झाला तर ती काय त्याची शेवटची संधी नाही आहे. परत त्याला आपण काल ऐकलं की परत त्याचा पुढचा जन्म आहे. सो हा जन्म खरं म्हटलं ना तर हा जन्म असा काय खूप आज जन्म असा घेऊन बसायची गरज नाही. जसं आपल्या एका आयुष्यात अनेक दिवस येतात ना, आजचा दिवस, उद्याचा दिवस, परवाचा दिवस, कधी कधी आपण म्हणतो ठीक आहे काय आजारप्रमाणे तू हे एक्झाम पास नाही झालं, 6 महिन्यानंतर पास हो, इट्स ओके, हां आता तू आजारी होता नाही झाला पास, आता अभ्यास करून पास हो. तसा खरं जन्म पण त्याच प्रकारचा आहे. हां, खूप त्याला असं या जन्माशी खूप आसक्त होऊन राहायची विशेष गरज नाही आहे. पण असतो तो विषय वेगळा, पण विशेष राहायची गरज नाही आहे. इट्स जस्ट ॲज मेनी डेज इन अवर लाईफ ॲज वी हॅव 1 डे 2 डे, हां, त्यातला जन्म पण एक आहे. हां, आणि आपल्या आपण पुढे ऐकू ह्या जन्माच्या क्रिया आपल्या चालू असतात, पुढच्या जन्मात तीच मानसिकता चालू असते. जसा आज आपली मानसिकता आहे उद्या तीच असते ना साधारणपणे. आज मी एकदम दुष्ट आणि झोपून उठतो उद्या एकदम सज्जन, दुष्ट सज्जन होऊ शकतो पण जनरली तो हळूहळू होतो. हां, असं एका दिवसात होत नाही, हां, बदलू शकतो. तर एनिवे तो आपण पुढे, तर हां हे 5 विषय घेतले. प्रकृती आपण चालू करूया. प्रकृती, प्रकृती म्हणजे मी ह्या संपूर्ण ब्रह्मांडाबद्दल बोलत आहे. भगवंत या संपूर्ण सृष्टी, हिंदी पिक्चरचं एक गाणं होतं पूर्वीचं, हां, आणि तो प्रश्न बरोबर आहे, दुनिया बनाने वाले काहे को दुनिया बनाई, हा मनुष्याने हा प्रश्न विचार केला. आता तो ब्रह्मजिज्ञासाचा भाग आहे की बाबा हे सगळं काय, कशाला आहे मी, ह्याच्यात कशाला आहे मी, दुःख का भोगतोय परत परत, हां, हे प्रश्न, जग कशाला आहे, मी जन्म का घेतलाय, मी स्त्री काय, पुरुष काय, रंगाने गोरा काळा, शिकलेला कमी शिकलेला, उंच बुडका, हे नक्की काय आहे. हां, कधी कोणी अपंग असतंय जन्मापासून, कोणी पुढे होतंय, हां, कोणी काय अंध वगैरे असतंय, हां, कोणाचं लहानपणापासूनच त्याला काय करणार. जसं आपण म्हणलं गेल्या जन्मीच्या एक तर आठवणी असतात डायरेक्ट, गेल्या जन्मी मी असा असतो, दुसरे असतात कोणाला लहानपणापासून मॅथमॅटिक्स येतंय, कोणाला लहानपणापासून काही न शिकता तो पेटीवाजायला लागतो, तर बाकी काय आठवत नसतंय पण पेटीचं नॉलेज त्याला ते आठवत असतंय. हां, असं वेगळ्या काय काही आठवणी गेल्या जन्मीच्या असतात, मॅथमॅटिक्स. काही मनुष्य असतो तो जन्मापासून केरळात असतो पण त्याला बंगाली येते, तो बोलायला लागतो तर केरळा पण बोलतो आणि बंगाली पण बोलतो. हां, असं कधी कधी घडतं, त्याला सगळं आठवत नाही पण त्याला काहीतरी एखादी वस्तू आठवते गेल्या जन्मीची. आणि तसं प्रकार म्हटलं तर आपल्या सगळ्यांना थोडं थोडं आठवतं, न कळत आपला जो स्वभाव आहे तो खरं कंटिन्यूड आहे. या जन्माचा स्वभाव डायरेक्ट गेल्या जन्मी तसा सहसा वेगळा बनत नाही. तर एनिवे आपण पुढे जाऊया. दुर्गा, प्रकृती. आपल्याला माहिती आहे दुर्गा देवी, पार्वतीचं नाव आहे. ते दुर्ग, दुर्ग म्हणजे नक्कीच किल्ल्याला दुर्ग म्हणतात पण त्याचा संस्कृत दुर्गच्छती, ज्याच्यातनं जाणं, निघून जाणं हे लाईक जेल सारखं आहे. दुर्गा किल्ल्याला तुम्ही बंद केलं तर बाहेर जाता येत नाही पडकं. दुर्ग म्हणजे एका, दुर्ग म्हणजे किल्ला आहेच आणि दुर्ग म्हणजे जेल पण. आणि या जेलची जी इन्चार्ज आहे ती दुर्गा देवी, हां, म्हणून ती त्रिशूल घेऊन आहे. हां, जेलची इन्चार्ज कोण आहे? दुर्गा देवी. तर थोडक्यात हे जे प्रकृती आहे संपूर्ण ब्रह्मांड ते कसं आहे? जेल आहे. तर पुढचा प्रश्न विचारू नका कारण का ते सत्य आहे. जेलमध्ये राहणारे कोण असतात? कैदी असतात. आणि तुम्ही आणि मी घाबरू नका, सगळ्यांना शुभेच्छा. आपण सगळे त्या जेलमधले कैदी आहोत, पण ते पहिले कळलं पाहिजे कैदी आहोत, मग आपण समजू शकतो किंवा विचारू शकतो की मी काय केलं म्हणून या जेलमध्ये आलो आणि मी काय करून या जेलमधनं बाहेर पडू. कारण का जेलमधलं आयुष्य तसं काय विशेष आनंदी नसतंय आणि आपलंही नाही आहे. हां, म्हणून तर आपण पाहिलं 7,700 कोटी लोक प्रयत्न करतायत आनंदी बनायचा, हजारो लाखो वर्षांपासून पण कोणी बनत नाही, कारण तुम्ही जेलमध्ये आहात. आणि या जेलला ना भगवंतानी एक रबर स्टॅम्प मारलेला आहे. जसं बघा, कधी कधी तुम्ही काय घेतलं ह्याच्यावर असतो 64 GB, हां असं काय काय ते तुम्ही काय हे घेतलं काय असतं ते हल्ली पेनड्राईव्ह, हां पेनड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड, त्याच्यावर लिहित आहे 64 GB 16 GB. ते मेमरी कार्ड 16 GB चंच असणार आहे, शिक्का मारलेलं आहे. तसा भगवान श्रीकृष्णांनी हां हे जे ब्रह्मांड बनवलं त्याच्यावर शिक्का काय मारला आहे, दुःखालयम अशाश्वतम. तुम्हाला काय मी डिप्रेस करत नाही आहे, पण सत्य सांगतोय, भगवंतांनी शिक्का मारलेला आहे. हे ब्रह्मांड कसं आहे, जेल आहे. जेल कसं आहे, जेलमध्ये काय एकदम पार्ट्या बिट्या चालतात का, नाही. जेल इज प्लेस. हां, आता तो का आहे जेल ते सांगतो. भगवानने सांगितलं दुःखालयम अशाश्वतम. या जेलचे मेन दोन क्वालिटीज आहेत आणि आपण जेलमध्ये आहोत तो पण हे दोन क्वालिटीज आपल्याला येणार आहेत. एक आहे दुःखालय, जसं हिमालय, पुस्तकालय. पुस्तकालयामध्ये काय असतंय, क्रिकेट मॅच वगैरे बॅट बॉल असतोय का, नाही काय पुस्तकं असतात. हिमालयामध्ये बर्फ असतो. मग दुःखालयात काय असणार आहे, आहेत ना आयुष्यात सगळे कोणी नाही म्हणा, आपण दुःखालयात राहतोय. अर्थात त्यातनं मार्ग कसा काढायचा आहे हा भगवतीचा उपदेश आहे, पण अन्यथा आपण नाही काढायचं, आपण दुःखालयात अनेक लाखो वर्ष चालू राहणार. आणि मग आश्चर्य करू नका की आयुष्यात दुःख काय आहेत. सगळ्या लोकांना प्रश्न वाटतो, प्रश्न नाही प्रयत्न असतो की मी पैसे कमवीन आणि दुःखालयातनं बाहेर पडीन, पण तसं होत नाही आहे ना. तुम्ही पहा, श्रीमंत लोकांना दुःख नाही आहेत. हां, वेगळी दुःख असतील. गरीबाला दुःख असेल त्याला पोळी मिळत नाही आहे खायला, श्रीमंताला दुःख असेल जास्त खाऊन त्याला डायबिटीज झाला आहे, दुःख जात नाहीत. दुःख वेगळी येऊ शकतात. गरीबाला दुःख असेल, अरे इकडनं अगदी गरीब असेल तर माझं मारुती मंदिरला काम आहे, पायी पायी जावं लागतं. श्रीमंताचं दुःख आहे, मर्सिडीजमधनं फिरतो आणि एवढी फास्ट कार जातो आणि ॲक्सिडेंट होऊन त्याचे पाय काय काय म्हणतात पंग होऊन जातात. सो मेनी दुःखालय आहे. हां, कोणतं दुःख मिळेल हे वेगवेगळं असेल, पण ह्या जगात किती श्रीमंत असो किती गरीब असो, काल मी मार्गरेट थॅचरचं बोललो तेवढं पॉवरफुल असो, दुःख वाचणार नाही आहेत. कारण का तुम्ही दुःखालयात आहात. जसं आमचं गाव होतं तारापूर, ते समुद्राच्या अगदी किनारी, आणि तिथे ते मिठाघरं खूप होती. तिथे डोंगर कमी आहेत आणि समुद्राजवळ आहेत. आपल्या इथे मिठाघरं कमी आहेत कारण काय सगळे डोंगर आहेत. आपण तिथे आमचं तारापूर पालघर ते मिठाघरं खूप होती, फेमस फॉर मिठाघरं. ते वसई विरारपासून अगदी गुजरातपर्यंत मिठाघरं आहेत. तर आम्ही कधी असं फिरायला जायचो तर नुसतं फिरून आल्यावर, मिठाघरात फिरून आल्यावर काय व्हायचं, आमच्या संपूर्ण स्किनमध्ये आम्ही हात नाही लावायचो कुठेच, पण त्या स्किनवर मीठ लागून जायचं, हवेतच तिथे एवढं होतं. त्याचप्रमाणे हे दुःखालय आहे. तुम्ही म्हणजे आमचे अधिकारपूर्वक सांगतात मिझरी इज कंपल्सरी, सफरिंग इज अवर चॉईस. म्हणजे मराठीत तसं सांगू, दुःखी घटना घडणार ह्याला हे घडणार आहे, पण ते घडल्यावर आपण दुःखी होणार का नाही तो आपल्या हातात आहे. हां, आपण आजारी पडणार आहोत, नातेवाईकांचे मृत्यू होणार आहे, कधी पैसे वर जातील किंवा खाली येतील, कधी कोण आपल्याला फसवेल, कधी मार्क चांगले मिळतील नाही मिळतील, असे अनेक दुःखांच्या घटना हे दुःखालय आहे. पण ते घडल्यावरही हां आपण ते दुःखी व्हायचं का नाही ते आपल्या हातात आहे. हां, ते सफर करून घ्यायचं का नाही हां ते आपल्या हातात आहे. तर एनिवे, जेल आहे. जेलचं मेन लक्षण आहे दुःखालय, आणि दुसरं लक्षण आहे अशाश्वतम. अशाश्वतम म्हणजे इथे काहीच परमनंट नाही आहे. ह्या जगात आपली वृत्ती असते, सगळं परमनंट पाहिजे. तब्येत परमनंट चांगली राहील तर बरं आहे, परमनंट जॉब पाहिजे. हां, आपली कार बीर विकत घेतली आणि ती हळूहळू वापरून खराबच होऊ नये, एकदम कायम नवीन असते तशी कायमची राहावी. पण या जगाचा दुसरा नियम आहे अशाश्वतम. या जगात एकच वस्तू परमनंट आहे, ती म्हणजे तो नियम की या जगात काहीच परमनंट नाही. हा जो नियम आहे की या जगात काही परमनंट नाही, तो नियम फक्त परमनंट आहे या जगात. बाकी या जगात काय परमनंट नाही आहे. दोन माणसांचे संबंध परमनंट नाही आहेत, आपली आर्थिक स्थिती परमनंट नाही आहे, आपली तब्येत परमनंट नाही आहे, आपलं आयुष्य परमनंट नाही आहे, ही वास्तू परमनंट नाही आहे. भले अजून 50 वर्ष राहील पण परमनंट नाही आहे. हिमालय पृथ्वी पण सृष्टी पण एकदा निर्मित झाली तिचाही विनाश आहे. ह्या जगाचा एकच नियम आहे काही पण आपण काय करतोय या दुःखालयामध्ये आनंदी होता प्रयत्न करतो. अचित काय असत असत अचित निरानंद शरीरात सच्चित आनंद प्रयत्न प्राप्त बनायचा प्राप्त करतोय. आपण सगळं फुल कॉन्ट्रडिक्शनमध्ये आहोत आणि तसं ते होणार नाही आहे. तसं ते होणार नाही आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे की शरीर आणि भौतिक जग हे आपल्या आत्म्याच्या स्वभावाच्या कम्प्लीट विपरीत आहे. आणि जोपर्यंत आपण भौतिक जगतात आणि या भौतिक शरीरातनं सच्चित आनंद किंवा आनंदी बनायचा प्रयत्न करू ते होणार नाही आहे. अर्थात आत्ता आपण ह्या जगात आहोत दुःखालयामध्ये तिथे आपण जेवढी आध्यात्मिक चेतना विकसित करू ना तेवढ्या दुःखालयाचे प्रभाव आपल्यावर कमी होणार आहेत. घटना घडतील दुःखी करणाऱ्या घटना घडतील पण प्रभाव तुमच्यावर होणार नाही कारण का तुमची चेतना. बघा उद्या आम्ही एक्झाममध्ये फेल झालो. फेल झालो हे भौतिक लेवलला त्या मार्कशीटला लागलं पण दुःखी कुठे होतो मनुष्य इथे. मी बारावीत असताना माझ्या गावातली एक मुलगी होती ती बारावीत फेल झाली तर तिने जाऊन आत्महत्या केली पण रिझल्ट ते तिथे लागला पण दुःख कुठे झालं इथे. बघा तो रिझल्ट तिथे सहसा आपण अभ्यास करून पास व्हावं पण कधी रिझल्ट वाईट लागला तर इथे त्याचं दुःख कसं करून घ्यायचं नाही. ही चेतना जेवढी आपण आध्यात्मिक करू ना तेवढं या जगातल्या वस्तूंचं घडणाऱ्या आहेतच वस्तू हां त्याचा आपल्या इथे परिणाम होणार नाही. ते या जगात आपल्याला आध्यात्मिक चेतनेने आपण शिकू शकतो. ते कसं करता येईल ते उद्या संध्याकाळी थोडंसं चर्चा होईल आणि मग पुढे अजून चर्चा होईल. तर ओके आता आपण या दुःखालय जगतामध्ये का आलो. पहिलं आता मग हे दुःखालय जग आहे हे जेल आहे. ह्या जगात सगळंच जेल आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये पण जेल आहे तुम्हाला माहिती असेल तर. जेव्हा एखादं शहरात जेल असतंय त्याचा अर्थ या जेलच्या बाहेर एक मोठं शहर असतं जे फ्री वर्ल्ड आहे मुक्त जग आहे. तिथे जेलसारखे नियम नाही आहेत. तर हे भौतिक जग जेल आहे तर भौतिक जगाच्या बाहेर एक फ्री वर्ल्ड आहे. हां आता आपण अनेक जन्मांपासून त्या फ्री वर्ल्डमध्ये न गेल्यामुळे आपल्याला त्याची विशेष माहिती नाही आहे. म्हणून भगवंत गीतेत सांगतायत न तद भासते सूर्यो न शशांको न पावक यद गत्वा न निवर्तनते तद धाम परमम मम. भगवंत म्हणतायत इथे हे अंधकारमय जग आहे. बघा हे आपण लाईट लावलेत. समजा सूर्य आणि चंद्र नसेल तर हे जग टोटल अंधकार आहे. आपण जे लाईट लावतो त्या सगळ्या लाईटचा शक्ती सूर्यापासूनच येते. तुम्ही सोलर पॉवर म्हणा तुम्ही थर्मल पॉवर म्हणा तुम्ही हायड्रो पॉवर म्हणा. वीज बनते कुठे सोलरमध्ये कोळशाच्या लाकडां वगैरेवर परिणाम सूर्याचा परिणाम म्हणून कोळसा बनतो. सोलर पॉवरला सूर्य लागतो. जेव्हा पाणी वर जातं आणि ते धरणात पडतं तेव्हा त्या धरणावर हायड्रो पॉवर बनते. या सगळी वीज बनते त्याचा स्रोत शेवटी सूर्यावरच आहे. सूर्य आणि चंद्र नसेल तर हे जगात वीज पण नसणार आहे. हां तेल पण नसणार आहे. हां आणि आपण अंधकार आहोत. हे जग अंधकारमय आहे. इथे तुम्हाला प्रकाशमान व्हायला सूर्य आणि चंद्र लागतो. भगवंताला ते जग जे भगवंतांचं फ्री वर्ल्ड आहे ज्याला आपण संस्कृतमध्ये वैकुंठ म्हणूया. कुंठ कुंठ म्हणजे दुःख कुंठा. हां आणि वैकुंठ म्हणजे विदाऊट दुःख. हां स्पिरिच्युअल वर्ल्ड इज नॉट दुःखालय. ते आनंदी आहे सच्चित आनंद. सुख हेच काय सुख हे स्वतःहून काही नाही आहे. सुख म्हणजे काय या जगतातलं सुख म्हणजे काय. ॲबसन्स ऑफ दुःखाला आपण सुख म्हणतो पण तो काय पॉझिटिव्ह आनंद नाही आहे. पॉझिटिव्ह आनंद तुम्हाला आध्यात्मिक जगतात मिळणार आहे. ह्या भौतिक जगतात दुःख सुख म्हणजे आता काही मला काय कोणतं दुःख नाही. माझी तब्येत बरी आहे मुलं बरी आहेत पैसे थोडे ठीक आहेत म्हणून मी सुखी आहे. अरे पॉझिटिव्ह सुखी काहीतरी हां त्याला आनंद म्हणतात. आणि ते या भौतिक जगतात मिळणार नाही की ॲटलिस्ट जोपर्यंत आपण भौतिक चेतनेत आहोत तोपर्यंत तरी मिळणार नाही. चेतना बदलली तर आपण ह्या जगतात पण सच्चित आनंद प्राप्त करू शकतो. चेतना बदलणं मात्र आवश्यक आहे. अर्थात एक सच्चित आनंदमय वैकुंठ लोक पण आहे ते खूप मोठं आहे. हे जे अनंतकोटी ब्रह्मांड आहेत ना ते जेल आहे. जेल थोडंसंच असतंय आणि फ्री वर्ल्ड हे कायम मोठं असतंय. तर वैकुंठ लोकांमध्ये अनेक आत्मा राहतात ज्यांनी नियम तोडलेले नाही आहेत. आपण कोणते नियम तोडले तो पुढचा मुद्दा आहे. हां ज्यांनी नियम तोडलेले नाही आहेत. हां भारत सरकारचे नियम आहेत ते तोडले की आपण जेलमध्ये जातो. ते नाही तोडले तर इथे राहतो. मग जेलमध्ये तुम्ही यावेळी उठा, इथे झोपा, इथे करा, आणि सशक्त करावं असेल तर ही मेहनत करा, ती मेहनत करा, हं, हे तुम्ही खाऊ शकत नाही, हे तुम्ही पिऊ शकत नाही, जे देईल तेच घ्यावं लागेल, तुम्ही कुठेही फिरायला जाऊ शकत नाही, कोणाला भेटू शकत नाही, आठवड्यात एकदाच मुलाखतच्या वेळेस भेटता येईल वगैरे वगैरे, खूप रिस्ट्रिक्शन आहेत जेलमध्ये. फ्री वर्ल्डमध्ये नाही आहेत, तुम्ही मला भेटू शकता, मी तुम्हाला भेटू शकतो, तुम्ही कुठेही जाऊ शकता, गणपतीपुळ्यात जाऊ शकता, काही करू शकता, पण नियम तोडले तुम्ही की मग काय होणार, मग जेलमध्ये जावं लागेल, मग तुमचे फ्रीडम रिस्ट्रिक्ट झालं. तर याचप्रमाणे हे जेल आहे का आहे, इच्छा, ते पण भगवंत सांगतात गीतेत, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्गे, काय पुढे श्लोक नेमकं काय आठवतंय, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी संमोहम सर्गे यांती परंतप. सर्व भूतानी, भूत म्हणजे जीवात्मा, जीवात्मा संमोहित झालेले आहेत या जगतातली, तुम्ही मी, कशामुळे, इच्छा आणि द्वेष. इच्छा आहे मला एन्जॉय करायचं आणि द्वेष आहे मी भगवंतांना का शरण द्यायचं, मला भगवंतांना शरण द्यायचं नाही. ह्या जो पण आपल्यामध्ये भावना आहेत, मला स्वतंत्रपणे एन्जॉय करायचंय आणि मला भगवंतांना शरण द्यायचं नाही, शरण म्हणजे काय नुसता हात जोडणे नव्हे, आपलं आयुष्य भगवंतांच्या आदेशानुसार जगायला चालू करायचंय. बरे ते तुम्ही स्टेप बाय स्टेप करा, पण आपला ध्येय आहे की मला आयुष्य भगवंतांच्या आदेशानुसार पूर्ण जगायचंय. सुरुवात भले एक एक पावलाने करा, तो आपला ध्येय पाहिजे, आणि मला वेगळा उपभोग करायची इच्छा नाही आहे, मला भगवंतांच्या सेवाच करायची आहे, आणि त्या सेवेमध्ये खरा सर्वात जास्त आनंद आहे, तो तुम्ही अनुभवलेला नाही आहे, पण त्या सर्वात जास्त आनंद आहे भगवंतांच्या सेवेमध्ये. तर ही जेव्हा इच्छा आणि द्वेष, आपला प्रॉब्लेम काय आहे, इच्छा आणि द्वेष, कोणती इच्छा मला एन्जॉय करायची आणि कोणता द्वेष भगवंताला का शरण जायचं, ते कोण मोठे आहे, काय कोणालाच काय, या जगतात शरण म्हटलं की लोकांना भीती वाटते, कारण की आपण भौतिक लोकांना शरण जातो ना, तिथे आपलं शोषण होण्याची शक्यता असते, भगवंताला शरण जाऊन शोषण नाही, उलट कृपा जास्त मिळत असते, पण आपल्याला शरण जायचं नाही आहे, स्वतः स्वतंत्र भोग इच्छा करायच्या आहेत. इच्छा द्वेष असं मुत्थेन, आणि मग द्वंद्व चालू होतो, माझं तुझं, चांगलं वाईट, गरम थंड, मग त्यात सुख दुःख हे चालू होते, आणि मग आपण ह्याच्यात अडकतो. द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी संमोहम, या इच्छा द्वेष आणि द्वंद्व मध्ये सगळे जीवात्मे संमोहित झालेले आहेत. सर्व भूतानी संमोहम सर्गे, सृष्टीच्या सुरुवातीपासून आपण इथे संमोहित झालेलो आहोत, ही आपली स्थिती आहे. आपण गुन्हा काय केलाय, जेलमध्ये आहोत, गुन्हा काय केलाय, गुन्हा हा केलेला आहे भोग इच्छा, भगवंताला शरण न जाणे, आणि त्यामुळे द्वंद्वामध्ये अडकलेलो. ह्या सगळ्या बाहेर काढायच्या आहेत, ह्याच्या ह्या सगळ्या आपल्या बाहेर काढायच्या आहेत, भगवंताला शरण जायचं आहे, स्वतः काही भोग इच्छा घ्यायची नाही, भगवंतांची सेवा करायची आहे, आणि द्वंद्वातनं बाहेर पडायचं आहे, की आपण ह्या दुःखालयात राहून पण दुःखालयामध्ये आपल्याला त्याच्यावर परिणाम होणार नाही. तर जेलचा उद्देश काय असतो खरं, जेलचा उद्देश विचार करून सांगा, काय हो, जेलचा उद्देश काय असतो, शिक्षा देणे हा उद्देश आहे का, शिक्षा दिली जाते, हा तो व्यक्ती गुन्हेगार आहे त्याला सुधारणे उद्देश आहे. शिक्षा असतील, बघा जेवढा खर्च भारत सरकार साधारणपणे तुमच्या एज्युकेशनवर करतंय तेवढाच खर्च भारत सरकार जेलवर करतंय, गुन्हेगारांवर करतंय. का भारत सरकार म्हणू शकलं असतं, गेला गुन्हा फट विषय संपला, एवढा खर्च कोण करणार, सिक्युरिटी पोलीस त्यांना खाणं पिणं द्या, हं, जेवण द्या. एकदा एक दोनदा मी जेलमध्ये पण प्रोग्रामला गेलो होतो, तिथे वरण भात, दोन भाज्या, पातळ भाजी, सुखी भाजी, लोण, चांगलं जेवण असतंय, हल्ली पूर्वी नव्हतं एकीकडे, हल्ली चांगलं असतं, ना सकाळी नाश्ता फळं भरपूर असतंय, कधी कधी विचार करता जेलमध्ये जाऊन राहतो आता स्वतंत्रता नसते, आजकाल जेलमध्ये थोडं सुधारलं, पण तेवढाच खर्च का करतंय, भारत सरकारने ठरवलं असतं ह्या नका, गुन्हा केला उडून टाका, कोण एवढं ताप घेणार, पण नाही, आपले सिटिझन आहेत, आपले नागरिक आहेत, त्यांना सुधारण्याची संधी देऊ, सुधारायचा प्रयत्न करू, आणि त्या सुधारण्याकरता पनिशमेंट असते, शिक्षा असते, नुसतं ध्येय शिक्षा करणे हा उद्देश नाही आहे. हां हां, कधी कधी मिलिटरी युद्धात दुसरं पर शत्रू सैन्य असेल त्याला शिक्षा करणं उद्देश असतं, सुधारणं नसतं, आपण आपल्या सामाजिक जेलमध्ये, तसंच हे जेल आहे आणि ह्याचा उद्देश फक्त आपल्याला दुःख देणे नाही आहे, ह्या दुःखाच्या माध्यमात आपल्याला जागं करणं आहे की बाबा तुझे जे चॉईसेस आहेत, कोणते चॉईस आहेत, इच्छा, भोग इच्छा, द्वेष, इतरांप्रती द्वेष आणि भगवंताप्रती द्वेष, आणि द्वंद हे सुधार. आता जेल कसे असतात, खूप दुःखी असतील तर तो पेशंट मरूनच जाईल तिथे, पेशंट नाही सॉरी कैदी. जेलचा उद्देश मारणे नाही आहे, आणि जेलचा उद्देश एवढं पण नाही की तुमचं आयुष्य कम्फर्टेबल असावं की वाटावं इथेच राहतो मी. बरं, एकदा असं झालं होतं, बँगलोर मंदिर आहे आपलं, ते लोक जेलमध्ये खूप छान छान प्रसाद म्हणजे अगदी असं काय सांबार राईस वगैरे. तर एकदा एक जेलवाला सुटला, तो म्हणला सुटलो मी, अरे आता एवढा चांगला प्रसाद दररोज मला मिळणार नाही दोन टाईम, गडबड आहे म्हणतो इथेच राहतो मला नका म्हणू बाहेर. तर हे सत्य आहे, तर जेल एवढं कम्फर्टेबल पण नसावं की माणसाला विसरून जावं की मला सुधारायचं आहे म्हणून. हे भौतिक जग तसंच आहे, भरपूर दुःखदायी आहे ज्याने आपल्याला समजू शकतं की बाबा आपण सुधारलं पाहिजे. त्याचबरोबर एवढं दुःखदायी पण नाही आहे की आपण सगळेच डिप्रेस होऊन फ्रस्ट्रेट होऊन म्हणून आता मी आत्महत्याच करून टाकतो. इट्स अ बॅलन्स. भरपूर आहे दुःख ज्यातनं आपल्याला सुधारायचं हे आपण कळू शकतो, पण एवढं पण नाही की आपण म्हणूया आता मरूनच जाऊ, हां एवढं पण नाही. तर हे जेल आहे आपल्याला सुधारण्याकरता आहे, आणि ह्या जेलमध्ये आपण कैदी आहोत. जेल तर खूप मोठं झालं, त्यातली रूम आपली एक रूम आहे कैदीची, ती कोणती रूम आहे, हे शरीर. हां, हे शरीर एक कैद आहे, आपल्या आत्म्यात कैद आहे. जसं आपल्याला शरीर मिळालं आहे तसंच आपल्याला वागावं लागतं आहे. आपण मनुष्याच्या बाबतीत बोललो तर स्त्री पुरुषांचं शरीर मिळालं आहे आपल्याला तसं वागावं लागेल, पण खरं या कैदमध्ये 84 लाख प्रकारचे खोले आहेत. जसं जेलमध्ये पण ज्यांनी नुसते मोर्चे काढले आहेत, असं काय मोर्चे काढले आहेत, नियम तोडून मोर्चे काढले आहेत, त्यांना काय अंडा सेलमध्ये तुम्हाला ते एकदम असे खुनी लोकांना अंडा सेल असतात 10 बाय 10 अंधार खोली, त्यात बाकी कोण नाही. त्यांना जेलमध्ये ठेवतात मोर्चे काढणाऱ्यांना 1 दिवस 2 दिवस, तर त्यांना असं एक हॉल असतो, तुम्ही इथे बसा, त्यांना बघायला टी व्ही पण असतो, न्यूजपेपरमध्ये वाचू शकतात, मोबाईल पण अलाउड असतो त्यांना. कारण का त्यांनी गुन्हा केला पण छोटा गुन्हा केला, थोडा मोठा गुन्हा केला असेल तर एका खोलीमध्ये 10-12 लोक असतात, आणि एखादा कोण सिरियल मर्डरर असेल जो जेलमध्ये पण मर्डर करून टाकेल, त्याला जेमतेम 6 बाय 6 खोली, त्याच्यात कोण भेटायला जात नाही, थोडीशी खिडकी उघडून त्याला जेवण आत दिलं जातं. हां, कारण का तो भयंकर खून. या प्रकारे 84 लाख प्रकारचे जेल आहेत, म्हणजे जेलचे आत खोले आहेत. हां, हे जे शरीर आहेत ना आपली, माशाची पशुची पक्षीची झाडाची, हां ही ह्या जेल आहे. एकदा तुम्ही त्या खोलीत शिरले, एकदा तुम्ही मांजाचं शरीर शिरले की तुम्ही सारे गम म्हणू शकता का पेटी वाजवू शकता मांजाच्या शरीरात. आमचे पेटी वादक आहेत, हे बासरी वादक आहेत. काय हो, मांजराच्या शरीरात बासरी वाजवू शकता का, काय करू शकता मांजाच्या शरीरात. नो चॉईस, आत्मा तोच आहे, पण तुमचं कोणतं खोली आहे जेलमध्ये तसं तुम्हाला वागावं लागतं. 84 लाख खोल्या आहेत. कशा खोल्या आहेत, ज्याला ज्या 9 लाख आणि 9 लाख प्रकारचे ॲक्वॅटिक्स म्हणजे पाण्यातले पशु आहेत. या जेलमध्ये ऑप्शन्स आहेत. काही लोकांना वाटतं मी स्विमिंग करीन, असं करीन, अशा उड्या मारीन, तशी डायविंग करीन, असं मनुष्य म्हणून तुला आता तो ब्रह्मजिज्ञासा करायचं. एक व्यायाम म्हणून स्विमिंग करणं विषय वेगळा. हा व्यायाम मनुष्याने केला पाहिजे शरीर योग्य ठेवायला, पण त्यातच तुमचं ध्येय केलं तर मग मासे बना ना, मग मस्तपैकी ते बघा मासे अशा उड्या मारतात, लाटे तशा उड्या मारतात, हां मी वॉटर सर्फिंग करेन आणि हे मग मासे खूप चांगले आहेत. नॅचरली तुम्ही कराल, तुम्हाला वॉटर सर्फिंग करायला 1 लाख रुपये खर्च करायला लागतात, काहीच खर्च करायचं नाही. जलजा 9 लाखांनी पाण्यातले 9 लाख जेलचे रूम आहेत. स्थावरा म्हणजे ते हलत नाहीत, म्हणजे झाडं झुडपं गवत वगैरे सगळे जे हलत नाहीत. स्थावरा 20 लाख आहेत ऑप्शन्स. बना आंब्याचं झाड, आम्हाला आंबे द्याल पण तुम्ही तिथे उन्हापावसात उभे राहताय. बघा तुम्हाला त्या तो झाड हे जेल आहे, आपल्यापेक्षाही कडक जेल आहे. तुम्हाला सांगितलं उन्हा पावसात थंडीत असंच उभं राहा, आनंद आहे त्याचा, दुःख भरपूर आहे. हां, झाडाची चेतना कमी म्हणून त्याला तेवढं, तो झाडाची चेतना ऑलरेडी कमी केलेली आहे, त्यामुळे त्याला एवढं दुःख होत नाही की मी मरून जाईन, पण ते दुःख सहन करतो येते. हां, ते पण जेल आहे. स्थावरा 20 लाख. कुर्मयो, कुर्मय म्हणजे सरपटणारे किडे माकडे, अगदी जमिनीला सरपटणारे साप विंचू वगैरे पण किडे माकडे सगळे, म्हणजे कुर्मयो रुद्र सांख्या का 11 लाख स्पेशीज आहे. आणि स्पेशीज फक्त पृथ्वीवरच्या नाही आहेत, युनिवर्समधल्या आहेत. सगळ्या पृथ्वीवर असतील असं नाही आहे, या युनिव्हर्समधल्या आहेत, ब्रह्मांडातल्या आहेत. काउंट कुर्मयो रुद्र सांख्याक पक्षीनाम 10 लक्षणाम. 10 लाख प्रकारचे पक्षी आहेत उडणारे वायूमध्ये. त्रिंशल लक्षेशु पशव, पशु म्हणजे जे चार पायावर आहेत हं ते 30 लाख आहेत, आणि चतुर्लक्षेशु मनुष्याना, मनुष्य आहेत जे 4 लाख प्रकारचे आहेत. ते 4 लाख प्रकारचे मनुष्य कोणते, ह्याचं 2 उत्तर आहेत शॉर्टमध्ये द्यायचं आहे मला आत्ता. एकतर हे फक्त पृथ्वीवरचा काउंट नव्हे, अख्ख्या ब्रह्मांडातला काउंट आहे. त्यात देवी देवता पण आले, आपण त्याला सिद्ध, चारण, किन्नर, वानर हे म्हणतो, हे पण त्या 4 लाखमधले आले. त्याचबरोबर आपल्या पृथ्वीवर जे आपण मनुष्य होत ना, मनुष्यांची जी कॅटेगरी आहे ना, ती फक्त आपली जी आजकाल बायोलॉजी करते फक्त होमोसेपियन शरीरावर करतं, पण वैदिक शास्त्राची कॅटेगरी आहे ती फक्त शरीरावर नाही आहे, म्हणजे पृथ्वी, अग्नी, जलवायू, आकाशावर नाही आहे, ती तुमची मन, बुद्धी, अहंकारावर आहे. एखादा मनुष्य दिवसभर 24 तास दारू पिऊन नशेमध्ये असतो आयुष्यभर, मन, बुद्धी, अहंकारावर त्याची काय म्हणूया, त्याची स्पेशी किंवा त्याचा वर्ग वेगळा झाला, आणि तो मनुष्याने सुधारला आणि खूप सज्जन आणि दानशूर झाला. तर भले त्यांनी हे शरीर बदललं नाही, पण त्यांनी मन, बुद्धी, अहंकाराचं शरीर बदललेलं आहे. म्हणून हे जे 4 लाखामध्ये एकतर एक उत्तर आहे की सगळ्या ब्रह्मांडातलं आहे कॅटेगरी, दुसरं उत्तर आहे 4 लाख ज्या मनुष्याच्या कॅटेगरीज आहेत त्या फक्त शरीरावर आधारित नव्हेत, शरीरावर आहेत, स्थूल शरीरावर आधारित नव्हे, तर तुमचं मन, बुद्धी, अहंकाराच्या शरीरावर पण ते आधारित ह्या कॅटेगरीज आहेत, आणि त्या शरीराचा बदल तुम्ही या जन्मात करू शकताय. हे शरीर बदलायला मृत्यू व्हावा लागेल ह्या शरीराचा. म्हणून सूक्ष्म तुमचं मानसिक स्थिती कशी आहे, हां तुम्ही क्रूर आहात, हिंसक आहात, ते एक वेगळी कॅटेगरी झाली. तुम्ही सच्चन, सत्यवचनी आहात, तर वेगळी कॅटेगरी झाली. तुमच्या मन, बुद्धी, अहंकारावर पण हे 4 लाख कॅटेगरीज आहेत, पण माणसांच्या म्हणून 4 लाख कॅटेगरीज सांगितलेल्या आहेत. एनिवे 84 लक्ष अशा प्रकारचे सेल्स आपल्याकडे आहेत. आपण जेव्हा वेगवेगळे जन्म घेतो, आपण जेलमध्ये पण मी म्हटलं 1 क्लास सेल असतो, 2 क्लास सेल असतो, 3 क्लास असतो, पण शेवटी सगळं जेलच आहे ना, आपल्याला जेलमधनं बाहेर पडायचं. 1 क्लास जेल पण दुःखालयम आहे, मनुष्य शरीर पण दुःखालयम आहे, प्राणी शरीर पण दुःखालयम आहे, पशु पक्षी शरीर पण दुःखालयमच आहे. आपल्याला दुःखालयातनं बाहेर पडायचं आहे. तर ह्या जेलमध्ये आपण आहोत, त्या जेलमध्ये, सॉरी, या जेलमध्ये तुम्हाला कसं बांधलं जात आहे, भिंतींनी, चेननी. ह्या जेलमध्ये तर खोली कोणतीही शरीर आहे, सगळं जेल आहे, खोल्याही शरीर आहे, पण आपल्याला बांधलं आहे कसं, आपण कसं बांधले गेलो, डोळ्या दिसतात का इथे तुम्हाला, मला, निमकरबाईंना, विश्वासना, असे दोऱ्या बांधलेल्या आहेत भगवंतानी, बांधलेल्या आहेत, पण त्या दोऱ्या परत भौतिक लेवल म्हणजे स्थूल लेवलच्या नाही आहेत. काय काथ्या, सोन्याची साखळी, हा आपण, हा 1 क्लास जेल, 2 क्लास जेल आणि 3 क्लास जेल म्हणजे काय, म्हणजे मनुष्य शरीर हे 1 क्लास जेल आहे, प्राणी शरीर 2 क्लास जेल, आणि पाण्यातलं आणि झाडं हे 3 क्लास जेल, म्हणजे काय तुम्हाला जेलमध्ये, हा आता कोण दुसऱ्यांना घेऊ, श्रीपादजी तुम्ही जेलमध्येच आहात, पण तुम्हाला चॉईस देतो, तुमची ती साखळी आहे आणि तुम्हाला जेवायची प्लेट आहे, एका चॉईसमध्ये तुम्हाला सोन्याची आहे, हां पण सोन्याच्या साखळीने बांधलेलं असणार तुम्ही खुर्चीला, दुसऱ्या चॉईसमध्ये चांदीची आहे, तिसऱ्या चॉईसमध्ये तांब्याची आहे, आणि चौथ्या चॉईसमध्ये ॲल्युमिनियमची आहे. तुम्हाला ॲल्युमिनियमची ताटली मिळेल आणि ॲल्युमिनियमच्या चेननी बांधलं जाल, दुसऱ्या चॉईसमध्ये चांदीची ताटली मिळेल आणि चांदीच्या साखळांनी बांधलं जाल, आणि ती चौथ्या चॉईसमध्ये तुम्हाला सोन्याची ताटली मिळेल आणि सोन्याच्या साखळींनी बांधलेले असतात. तर कोणत्या चॉईस पाहिजे तुम्हाला, गुड, काय फरक आहे त्यात आणि चांदीच्यात आणि सोनं, तुम्ही तसेच बांधलेले आहात ना, खुर्चीवर तर हलू शकत नाही, पण आहे सोनं आहे, मान्य आहे सोनं आहे, पण काय खूप फरक नाही हो, सोन्याच्या ताटली, सोन्याच्या चेननी बांधले, वा वा मी सोन्याच्या चेननी बांधले, ठीक आहे म्हणजे फरक आहे, पण सोन्याच्या चेननी बांधलं काय आणि लोकांच्या चेननी बांधलं काय, तुम्ही तर बांधलेले आहात ना. त्याप्रकारे आपण काय करतो, थोडंसं पैसे कमवून मी थोडंसं चांगलं, म्हणजे आपण बी क्लास, आपण काय करतोय, मी आता चांदीच्या चेननी बांधलेलं आहे तर मी सोन्याच्या चेननी बांधलं जाईल. अरे पण तुम्ही जेलमध्ये आहात, जोपर्यंत तुम्ही मनुष्य आहात किंवा भौतिक शरीरधारी आहात, इव्हन देवी देवता आहात, तोपर्यंत जन्म, मृत्यू, जराव्याधी, ईर्षा, द्वेष ह्या चक्रातनं तुम्ही बाहेर पडत नाही आहात, म्हणून तुम्ही जेलमध्ये आहात. देवतांचं स्वर्गातलं जेल म्हणजे तुम्ही सोन्याच्या चांदीत, सोन्याच्या जेल चेननी बांधलेले आहात. हां वा वा किती छान. आणि कुत्र्यांचं वगैरे म्हणजे लोखंडी, कुत्र्यांचं शरीर म्हणजे लोखंडी चेननी बांधलेले आहात, शी काय होईल. अरे पण मृत्यू फिक्स आहे, म्हातारपण फिक्स आहे, जन्म फिक्स आहे, आणि बाकी जे त्रिताप आहेत, ते दुर्गादेवी म्हणली ना त्रिशूलाला 3 असतात, हे भौतिक जे दुःखालय आहे त्या तीन प्रकारचे दुःख आहेत. एक तर जन्ममृत्यू जरा व्याधी झालंच पहिल्या दिवशी घेतलं ते, अजून हे आधी भौतिक दुःख, आध्यात्मिक दुःख, आधी दैविक दुःख. आधी भौतिक दुःख म्हणजे आपल्या शरीर आणि मनातनं होणारे दुःख. आध्यात्मिक दुःख म्हणजे आपल्या शरीर आणि मनातनं होणारे दुःख. आधी भौतिक दुःख म्हणजे बाकीच्या प्राणी पशु मनुष्याने बाकीच्या जीवसृष्टीतनं होणारे दुःख. डास चावला, मलेरिया झाला, दुःख आहे हे आधी भौतिक दुःख. कुत्रा चावला, कोणतरी मनुष्यांनी मला फसवलं, हे आधी भौतिक दुःख झाले. आणि आधी दैविक दुःख म्हणजे देवतांकडून, म्हणजे वादळ, पाऊस, भूकंप, हे आधी दैविक दुःख. दुर्गादेवी त्रिशूळ घेऊन जेलमध्ये काय करते, हे तीन दुःख आपल्याला देत आहे. एक तर आध्यात्मिक किंवा आधी भौतिक किंवा आधी दैविक, म्हणून हे दुःखालय. या जेलमध्ये तुम्ही एकला, आपला हा प्रयत्न नाही पाहिजे की मी सी क्लास जेलमधनं बी क्लास जेलमध्ये जातो, बी क्लास जेलमधनं ए क्लास जेलमध्ये जातो, मग तिथे बऱ्याच वेळ राहतो, मग परत एकदा कंटाळा आला की मग परत सी क्लास जेलमध्ये येतो, आम्ही मनुष्य बनतो, मग त्यात थोडा श्रीमंत बनतो, मग थोडा सुंदर बनतो. अरे पण जन्ममृत्यू जराव्याधी तिरताप तुमचे जाणार नाहीत म्हणून पण म्हणतो श्रीमंत. उलट आत्महत्याचं प्रमाण श्रीमंत लोकांमध्ये जास्त आहे, म्हणजे ते एवढे दुःखी आहेत की त्यांना जगताच येत नाही. तुम्ही जगाचा अनुभव केला, अनुभव नाही अभ्यास केला, तर श्रीमंत लोकांना दुःख वेगळी असतात. जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंत दुःख असणार आहे, हे लक्षात ठेव. तुमची चेतना बदलली तरच दुःखातनं तुम्ही बाहेर पडणार. त्यानिवे पुढचा मुद्दा आहे, आपण जेलमध्ये खोलीत आहोत, आपण बद्ध आहोत, बांधलेले आहोत, पण कशाने बांधलेले आहोत. ह्याला भगवद्गीतेत भगवंतांनी दोन तीन अध्याय घेतले आहेत, कशाने बांधलेले. अध्याय नंबर वाटतं 14 आणि 17 आहे का, 13 आणि 17, मोस्टली 14 जो काय असेल तो 14 आणि 17. आपल्याला तीन गुणांनी बांधलेलं आहे प्रत्येकाला या जगात. हां, त्याला सत्वगुण, रजोगुण, तमोगुण म्हणतात. आणि त्याबद्दल मी थोडंसं इंट्रोडक्शन आता आज घेणार आहे. थोडक्यात, प्रकृती हे जेल आहे. जेलचा उद्देश नुसतं शिक्षा करणे नसून सुधारणे आहे. आपली चूक काय आहे, इच्छा, द्वेष आणि द्वंद ही आपली चूक आहे. सुधारायचे म्हणजे आपल्याला भगवंतांना सर्वधर्मान परित्यज्य मामेकम क्षणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामी मा शुचे. भगवंतांनी आपल्याला अभयवचन दिलेलं आहे की तू सगळ्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे धर्म सोडून मला शरण ये, मी तुला सगळ्या पापातनं मुक्त करीन. तर आपल्या इच्छा बदलायची आहे, मला भगवंतांचीच सेवा करायची आहे. जो आपला स्वरूप आहे, जीवेळे स्वरूप होय कृष्ण नित्य दास. जीव हा कृष्णा दास आहे, रामदास आहे, भगवत दास आहे, हे आपल्या जीवनाचा उद्देश पाहिजे. मला भगवंतांची सेवा करायची आहे, अर्थात माम अनुस्मरण युद्धाचं. त्याकरता तुमचं स्टुडंट लाईफ, तुमचा जॉब लाईफ, तुमचा बिझनेस लाईफ सोडायची गरज नाही आहे. मेन तुम्हाला चेतना बदलायची. आणि काय म्हटलं, इच्छा द्वेष. द्वेष म्हणजे इतर लोकांचा द्वेष करायचा नाही, आणि तो इतर लोकांचा पण द्वेष नाही करणार असं जेव्हा होईल जेव्हा आपण भगवंतांचा द्वेष करणार नाही. करेक्टेड आहे, भगवंतांशी आपण प्रेममय संबंध स्थापन केला की आपण सगळ्या लोकांशी प्रेममय स्थापन होईल. आणि भगवंतांचा द्वेष आपण बंद केला की सगळ्या लोकांच्या प्रती आपल्या मनातलं द्वेष जाईल. जो पण आपल्या मनात इतरांच्या प्रती द्वेष आहे, स्वतः भोग घ्यायची इच्छा आहे, तो पण आपण भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेलो नाही आहोत. तर एनिवे तीन गुणांबद्दल आपण येऊया. तुम्ही थोडंसं ऑब्झर्व केलं ना, त्या जगामध्ये सगळ्या प्रकार बे टोटल कंट्रोल तीन गुणांचा आहे. भगवंतांचा कंट्रोल आहे, भगवंत डायरेक्ट कंट्रोल करत नाही, ते राजे आहेत. जेलमधली काय कोणी काय जेवण बनवलं, कोणा काय कुलूप उघडा, हे राजा करतो का? नाही, राजा राजा आहे, राजाच्या खाली जेलर असतो. आपले जेलर आहे दुर्गादेवी, तिचं नावच आहे दुर्गादेवी. दुर्ग हे जग आहे, दुर्ग आणि त्याचं नाव इंच आहे दुर्गादेवी. ती करत असते आपल्याला पनिशमेंट देऊन बाकी सगळं. तिच्याकडे तीन गुण आहेत, त्या तीन गुणांच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला बांधलेलं आहे. फक्त मनुष्य नाही, या जगात तुम्ही काही पहा, झाडं, वृक्ष, पशु, पक्षी, मनुष्य, आपण मनुष्याबद्दल आणि निसर्गाबद्दल पाहू, सगळीकडे तीन गुणांचा टोटल कंट्रोल आहे. हे तीन गुण कसे आहेत? गुण म्हणजे एका प्रकारे दोरी. हां, जसं ते भातुकली खेळवतात बघा, तसं आपण आपल्याला वाटतं मी स्वतंत्र आहे, मी काही करू शकतो, ओढू शकतो, नाचू शकतो, नाही. नीट अभ्यास केला या प्रकृतीचा, आपण जेलमध्ये असल्यामुळे आपण स्वतंत्र असू शकत नाही. आपण टोटली स्वतंत्र नाही आहोत, थोडं एवढीशी स्वतंत्र असेल, एवढीशी. आत्ता आपल्याकडे एवढीशी स्वतंत्रता आहे, ती कशी ती आपण बोलू. आणि ती स्वतंत्रता तर आपण काय करतोय, स्वतंत्र सोडून बाकीचा परतंत्रामध्येच जगतो आहे आपण. आपल्याला स्वतंत्रता उपयोग करून हळूहळू आपल्याला जास्त जास्त स्वतंत्र व्हायचं आहे, स्वतंत्रतेने जास्त जास्त भगवंताला शरण जायचं आहे. ते कसं होणार ते उद्याचा विषय आहे, प्रॅक्टिकल अप्लिकेशन. पण एक लक्षात घ्या, या तीन गुणांच्या प्रभावामुळे आपण सगळे जवळजवळ परतंत्रत आहोत. मनुष्य जन्मामध्ये हा चान्स आहे की थोडीशी स्वतंत्रता आपल्याला मिळालेली आहे आणि ती थोडीशी स्वतंत्रता वापरून आपली स्वतंत्रता वाढवत जायची. आणि टोटली स्वतंत्र आपण कधी हो, जेव्हा आपण भगवंतांना शरण जाऊ. टोटली दॅट विल बी अपन टोटल फ्रीडम. जोपर्यंत आपण भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत आपण जेलमध्ये आहोत. जेलमध्ये कमी जास्त प्रमाणात कंट्रोल असेल. जे सत्वगुणात आहेत ते जास्त स्वतंत्र आहेत, ते रजोगुणात आहेत ते कमी स्वतंत्र आहेत, आणि जे तमोगुणात आहेत ते खूपच कमी स्वतंत्र आहेत. तमोगुण इज लाईक सी क्लास जेल, रजोगुण इज लाईक बी क्लास जेल, सत्वगुण इज लाईक ए क्लास जेल. स्टील इट्स अ जेल. तर एनिवे, सत्वगुण रजोगुण तमोगुण, तुम्ही ह्या जगात काही म्युझिक डान्स फोड ड्रायविंग सिंगिंग काही बघा, इटिंग स्लीपिंग कपडे रंग सगळ्यामध्ये ह्या तीन गुणांचा तुम्हाला विभागणी करता येईल. सत्वगुण म्हणजे काय थोडक्यात माहिती सांगून मग उदाहरण येतो. सत्वगुणाचं पहिलं लक्षण आहे मनुष्य नॉलेजमध्ये वागतो. त्याला प्रत्येक वस्तूबद्दल काही करायचं हे बरोबर आहे का, ह्यातनं काय होईल. रजोगुणाचं पहिलं लक्षण काय, ह्यातनं मला कसा आनंद मिळेल. एन्जॉयमेंट इज द मेन क्रायटेरिया ऑफ रजोगुणी पीपल. सत्वगुणी पीपलचा मेन क्रायटेरिया इज नॉलेज. व्हॉट इज धिस, इज इट गुड. त्यांचा विचार, काही वस्तू त्यांच्या समोर आली, हां समजा काय खायचा पदार्थ आला, हे तब्येतीला चांगलं आहे का, रे हे केमिकल विरहित आहे का, हा त्यांचा पहिला प्रश्न असेल. रजोगुणी म्हणजे कसं लागतं रे टेस्टला, केमिकल विरहित आहे का, निसर्गाचं नुकसान नाही ना, तब्येतीला चांगलं आहे का, खाणे मजा यायला पाहिजे, हे झालं रजोगुण. आणि तमोगुणी म्हणजे दुर्गंधवालं वस्तू, चढवलेल्या सडक्या जुन्या शिळ्या असं खाण्यात ज्यांना आनंद, म्हणजे जे चुकीच्या वस्तूंना बरोबर समजतात. सत्वगुणी लोक सत्य काय ते शोधायचा प्रयत्न करतात आणि तसं ते स्वीकारतात. रजोगुणी लोकांचं सत्य जिव्हा कानावर, म्युझिक असेल तर कानावर, अन्न असेल तर जिव्हेवर अवलंबून असतंय. तमोगुणी लोकांचा चॉईसच असा असतो की जे सगळं चुकीचं आहे, त्यांना सडकं पाहिजे, दुर्गंधयुक्त पाहिजे, आंबवलेलं सरवलेलं, म्हणजे दारू हां वाईट वासवालं शिळं असलं जेवण पाहिजे. त्यांना असल्या चुकीच्या वस्तू आवडतात. हा झाला तमोगुणाचा प्रभाव. हा तमोगुणाचा प्रभाव आहे म्हणून त्यांना तसं ते आवडतात. ते तमोगुणाच्या हाताखाली आहेत, ते तसंच वागणार कारण का त्यांच्यावर तमोगुणाचा प्रभाव आहे. त्या तर पहिलं सत्वगुणाचं लक्षण मेन काय, नॉलेज. ते ज्ञान प्राप्त करायचं आहे. फक्त अध्यात्म काही, अरे तू स्कूटर घेऊन, पण ट्रॅफिकचे रूल्स फॉलो करतो आहे ना आपण. आता बघा, कोकणात थोडासा सत्वगुण आहे, थोडासा. म्हणून हायवेला मी प्रवास करतो, मी बोर्डबीड वाचत असतो. कुठे कुठे लिहिलं असतं, रस्ते पे मस्ती जान नाही सस्ती, असं काय काय बरंच, एक झपकी एक अपघात असं लिहिलेलं असतं. एक बोर्ड आहे ना तो कोकणातच लिहिलेला असतो, थोडा सत्वगुण आहे म्हणून. बाकी ठिकाणी तो लिहिलेला राहणार नाही आणि त्या बोर्डचा इफेक्ट होणार नाही. सॉरी, कोण कोकणाच्या बाहेरचं असेल तर सॉरी, मी काय कोणाचा अपमान करत नाही आहे. पण कोकणातला एक आहे, हायवेला काय लिहिलं असतं, आम्ही नियम पाळतो. कुठे एखाद बोर्ड आहे म्हणजे हे सत्वगुणचं लक्षण आहे. त्याला तो अहंकार आहे, सत्वगुण जेल आहे शेवटी, पण त्याला अहंकार काय आहे की आम्ही नियम पाळतो. तुम्ही दुसरीकडे गेले ना, तुम्ही पाळ ना, तू पाळ, तू वेळेपणा कर, आम्ही नाही पाळत. सो आम्ही नियम पाळतो हा अभिमान थोडासा सत्वगुणाचा आहे, पण तरी पण तो अभिमान आहे, तो पण जेल आहे. फक्त ते एक लास्ट जेल आहे, थोडंफार आहे हळूहळू. जे रजोगुणी लोकांना सांगितलं ना, आम्ही नियम पाळतो, बस की तू पाळत, मला कशा सांगतो, आम्ही काय पाळणार पडणार नाही. आणि तमोगुणी लोकांना सांगितलं आम्ही नियम पाळतो, नियम म्हणजे काय हो, असं नियम काय असतं का, तमोगुणी विचारणार असा, आणि तो असतो तर पाळायचा असतो का, हे तमोगुणी विचार झाले. सत्वगुणी म्हणजे हां आम्ही नियम पाळतो, दॅट इज द प्राईड. थोडासा हायवेत दोन चार असे बोर्ड दिसतात, जास्त दिसत नाहीत पण दोन चार दिसतात, कारण का थोडा सत्वगुणीचा प्रभाव आहे. त्या लोकांना असले बोर्ड लागतात, आम्ही नियम पाळतो, आम्ही ट्रॅफिक स्पीड लिमिट पाळतो, जे काय असेल ते. तर ह्यानी सत्वगुण म्हणजे नॉलेज, रजोगुण म्हणजे आता ड्रायव्हिंगच्या बाबतीत म्हणायचं. सत्वगुण म्हणजे आपलं स्पीड लिमिट लेफ्ट चालत राहणार, हां अच्छा आपण पुढे घेऊया, एक्झाम्पल पुढे घेऊ. रजोगुण म्हणजे इच्छा भोग, हे रजोगुणचं मेन लक्षण झालं. तमोगुण म्हणजे वेडेपणा, सडक, हिंसा, अतिझोप, अतिहिंसा, वेडेपणा, सगळं चुकीचं करणे, उलटं करणे, हां हे झालं तमोगुण. हे मेन त्यांचे पॉलिसी आहे. सत्वगुणाचं पुढचं आहे, तुम्ही सत्वगुण जगण्यामुळे ते लोक पाप खूप कमी करतात आणि त्यामुळे त्यांना पापाचे परिणाम दुःख कमी येतात, त्यांना आजारपण कमी येणार. रत्नाई तसे जे जुने काही ब्राह्मण मंडळी आहेत 80-90 वर्षाचे चांगले आहेत, कारण त्यांनी सुरुवातीपासून त्यांनी ते नियम सत्वगुणात ते जगलेले आहेत. हां थोडेफार दिसतात इथे, तरुण पिढी नाही आहे, पण त्यांचं खाणं पिणं एकदम नियमित, थोडंसं व्यवस्थित, साधं, हां हे सत्वगुणाचं लक्षण झालं म्हणून ते पाप कमी करतात, म्हणून त्यांना दुःख कमी येतात. रजोगुण म्हणजे त्यांच्या इच्छा एन्जॉयमेंट, एन्जॉयमेंटमध्ये वेल्थ, फूड आणि सेक्स लाईफ हे मेन प्रमुखाने. रजोगुणी लोकांचं स्त्री पुरुष आकर्षण, वेगवेगळे चमचमीत पाहिजे, झटकदार पाहिजे, एकदम गरमागरम पाहिजे, असा ऑर्डर करतील की AC हॉटेलात बसून पण ते खाल्ल्यावर घाम यायला पाहिजे, हां हे रजोगुणात झालं सगळं. सॉरी मी कोणाबद्दल बोलत नाही तुमच्यामध्ये, पण एक सांगतोय, हां एकदम तिखट पाहिजे, अमुक पाहिजे, हे थोडे रजोगुणाचे लक्षण झाले. त्याचं तसे परिणाम मिळणार, कधी एवढं तिखट असेल की खाताना पण तिखट, पोटात पण तिखट, आणि बाहेर पडताना पण काय तसले तिखट रोग येणार काय काय, हां तसं नाही. तमोगुण म्हणजे सडक, शिळ, विकत घेताना पण नाकावर वाजतो, ए गार लवकर घे, किंवा काय आंबो काय म्हणतात दारू टाईप प्रकार, सरून केलेले प्रकार, हां हे सगळे तमोगुणी लक्षण आहेत. वेडेपणा, प्यायला खाल्ल्यावर झोप येते, दारूचा नशा येतो, हां हे मॅचिंग असते. तुम्ही या जगात पाहिलं ना तर साधारणपणे लोकांच्या मध्ये असा एखादा गुण प्रामुख्याने दिसतो, अर्थात हे गुण कोणताच प्युअर नसतो. कधी आपण सत्वगुणात प्रभावित असतो, कधी तमोगुणात, आपल्या वर खाली होत असतो. कधी वाटतं हां आज मी एकदम असं करणार, मग 2 दिवसांनी जाऊ दे रेकॉर्ड बघता एवढं, हां मग तेव्हा रजोगुणचा प्रभाव वाढलं, मग कधी तमोगुणचा प्रभाव वाढतो, हां असं आपल्या आयुष्यात होत असते. तर एनिवे हे मेन झाले. आणि पुढे सत्वगुणी लोक असतात ना, ते एक सज्जनतेच्या पोझिशनशी आणि कमी पाप केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात थोडं सुख शांती असते, त्याच्याशी ते आसक्त असतात. म्हणजे त्यांच्यात इच्छा आहे, द्वेष आहे, भगवंताला शरण जायचं नाही आहे, मी सत्वगुणी आहे त्यामुळे मी एक सुखी जीवनात, दॅट इज माय इच्छा. आणि म्हणून ते पण दुःखाल्यात आहेत, त्यांचे दुःख वेगळ्या प्रकारचे असणार आहेत, थोडे कमी असणार आहेत. रजोगुणी लोकांची इच्छा काय आहे, एन्जॉयमेंट, सेक्स, वेल्थ, पोझिशन, त्यांना तशा प्रकारचे दुःख येणार. आणि तमोगुणातल्या लोकांना झोप, दारू, हिंसा, क्रूरता, हां मॅडनेस, वेडेपणा, दंगा, हां हे सगळ्या तमोगुणी लोकांचे प्रमाण आहे, त्यांना तसे रिझल्ट येणार आहेत. ते आपण काही म्हणूया, कोणा धर्माच्या बद्दल बोलायचं नाही, पण अफगाणिस्तानमध्ये आज 8 पैकी 1 मनुष्य अपंग आहे, त्याचा हातपाय तुटलेलं आहे, हे सगळे तमोगुणी प्रकारच्या कार्यांचे रिझल्ट आहेत. धर्म कोणताही असतो, मेन तमोगुण आहे तिथे. म्हणून 8 पैकी 1 मनुष्याचे कोणाचे हात नाही, तर कोणाचा पाय नाही, कोणी ते युद्धात गेलेले, कोणी जे काय असेल ते प्रकार आहे, रिझल्ट आहेत तमोगुणाचे. सो एनिवे तुम्ही पाहिलं, आता पुढे थोडासा आपल्याकडे वेळ आहे, साधारणपणे वेळ आहे थोडा 5-10 मिनिटे इकडे. तुम्ही तमोगुणाचं पाहिलं ना, 3 गुणांचं जगात अन्न पहा, अन्नावर भगवंत म्हणतायत आयुर सत्व बर आलोग्यम सुख काय सुखम, सॉरी तो विसरलो, सत्वगुणी आयुष्य म्हणजे आयुष्य नाही सॉरी सत्वगुणी अन्न म्हणजे ज्याने तुमचं बळ वाढलं पाहिजे, हीट नाही वाढली पाहिजे, घाम नाही वाढला पाहिजे, हां आयुष्य वाढलं पाहिजे. आयुष्य म्हणजे नुसतं लाईफ नव्हे, लाईफ विदाऊट डिसीजेस. आपलं ही गोळी खातोय, ती गोळी खातोय, 10 गोळ्या खातोय, ते तुमचं लाईफ स्पॅन वाढला, आयु नाही वाढली, हां तुमचं फक्त काय वर्ष वाढले. आयु म्हणजे लाईफ विथ स्ट्रेंथ अँड विदाऊट डिसीजेस. हां आयुष्य वाढवणारे सत्वगुणी जेवण असतं. मध्यंतरी ते तुमच्या व्हॉट्सअपला काही व्हिडिओ आलेले, ते 128 वर्षाचे बाबा आहेत कोणतरी, हां शिवानंद बाबा काहीतरी पाहिलं असेल, त्यांचं जेवण फक्त बॉईल वरण भात चावून खातात, हे सत्वगुणी जीवनचं लक्षण झालं. सत्वगुणी विचार करणार, चावून चावून खाऊया, रजगुणी टेस्टी, आणि तमोगुणी जे झोपून खाऊ, थोडं पडलं आहे, थोडं तसं झालं आहे, हां हा प्रकार थोडाफार प्रमाणात आपल्या दिवसात. आणि सत्वगुणी लोक साधारणपणे महत्त्वाचं कार्य बसून करतात, रजोगुणी लोक उभं राहून, हां आणि कधी आपण झोपून खातोय चिप्स बिप्स नाही, ते तमोगुणाचा प्रभाव झाला. आणि साधारणपणे सत्वगुणी लोक सत्वगुणी वेळामध्ये सत्वगुणी कार्य करतात, वेळ पण असतो, एक अन्नाचा प्रकार झाला, एक वेळेचा प्रकार. सूर्योदयाच्या 2 तास आधीपासून, ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात, तिथपासून साधारणपणे सूर्य गरम होईस्तोवर, सूर्य आलेला आहे पण गरम होईस्तोवर, म्हणजे 9 आसपास, थंडी उन्हाळ्यानुसार थोडा पुढे मागे वेळ होईल, 9 आसपास हे जे 6 तास आहेत ते सत्वगुणाचे प्रभाव असतात. तेव्हा सत्वगुणातले लोक उठतात लवकर, ब्रह्ममुहूर्त 4, 5, 6 पर्यंत उठतात, ते वॉकिंग करतात, जॉगिंग करतात, आंघोळ करतात, पूजा करतात, सत्वगुणी कार्य करतात. मग तमोगुणाचे लोक कधी उठतात? जेव्हा सूर्य तापतो, म्हणजे ॲटलीस्ट 7-7:30 नंतर, 8, 8:30, 9. आणि तेव्हा तमोगुणा, बघा सकाळी तुम्हाला कुठे गर्दी दिसेल सत्वगुणी लोकांची? सी बीचवर, म्हणजे जिम, गार्डन, हां गार्डन म्हणा किंवा समुद्रकिनारी म्हणा किंवा मंदिरांमध्ये म्हणा, अशी तिथे गर्दी दिसेल. सत्वगुणी ठिकाणी सत्वगुणी लोकांची सत्वगुणी वेळेला गर्दी दिसणार. रजोगुण म्हणजे प्रॉफिट, क्या मिलेगा, कमाव. सकाळी 9 चालू होतो तो काळ, 6-7 म्हणजे संध्याकाळी 4-5 चालतो, गरम पण आहे सगळे. तेव्हा कुठे गर्दी दिसते? धंद्याच्या ठिकाणी, बँकांमध्ये, बाजारामध्ये, कमाईचे सगळे व्यवहार चालू होतात. आणि जेव्हा सूर्य अस्ताला येतो, अंधकार चालू होतो, हां तेव्हा तमोगुणी लोकांचा उत्साह वाढतो तेव्हा. हां आणि तेव्हा कुठे गर्दी दिसते? बारमध्ये, वेश्यावस्त्यांमध्ये, बियर, तिथे तमोगुणी लोक. मग ते रात्री 12-1-2 सत्वगुणाचं सत्वगुण, बघा बियर बार फ्री ठेवले ना, पण सकाळी 4-6 मध्ये कोणी जाणार नाही तरी पण, कारण की ते मिसमॅच आहे. तमोगुणी कार्य सत्वगुणी वेळात होणार नाही ते. बियर बार फ्री सकाळी 5 कोणी जाणार नाही, त्यांना झोप आहे तेव्हा. त्यांचा तिथे झोप चालू झाली तेव्हा 3 त्यांची झोप संपेल कधी? 10-11-12. रजोगुणी लोकांना पैसे कमवायचे, त्यांची झोप संपते 7-7:30-8. मग 7 अरे उठा लवकर, ओरा काहीतरी करा, आज आंघोळ जाऊ द्या, नुसतं सेंट मारून निघूया, चला पैसे कमवायचे, एवढ्या लेट उठायचं आणि धावपळ करायची. हां सत्वगुणी लोक 4 उठतील, थोडं प्राणायाम करतील, थोडं गार्डन जातील, आंघोळ करतील, थोडं ध्यान करतील किंवा पूजा करतील, हां थोडं फळं बिळं खातील. हां दे आर चॉईस, फूड चॉईसेस विल डिफरंट, दे आर बिहेवियर विल बी डिफरंट, त्यांचे हॅबिट्स विल बी डिफरंट. आणि हा परिणाम सगळीकडे असतो, तुम्ही पहा सगळीकडे. हां खरं थोडासा 3 जास्त बोलतो पण तरी पण असतो. आपल्याला प्रकृती झाली काल तर थोडासाच आहे, कर्माविषयी बोलायचं आहे पण गुणाबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. ड्रायव्हिंग मी जसं म्हणत होतो शांतपणे 40-50-60 चाललं आहे, साईडनी व्यवस्थित निवाल. रजोगुण म्हणजे पॉवर पाहिजे आणि त्याचं ड्रायव्हिंग अट्रॅक्शन टू ऑपोजिट. तुम्ही कॉलेजेसमध्ये गेले की मुलं असतात खास करून, पण मुली पण मुलं असे एक मुद्दा भुर्र चालवणार की सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे यायला पाहिजे, खास करून मुलींचं लक्ष आमच्याकडे यायला पाहिजे, माझ्याकडे अशी गाडी आहे तशी आहे. हां आणि चालवताना एकदम आवाज पॉवर अशी, पण तरी कोणाला मारणार बिणार नाही, ठोकणार वगैरे नाही. तमोगुणी म्हणजे असा चालवणार की बाबा स्वतःही मरेल, तोही पडेल, दुसऱ्या चौघांनाही पाडून टाकेल. हां 80 स्पीडने का असं फसं कसं तरी दारू पिऊन वगैरे. सो हे ड्रायव्हिंग म्हणा, म्युझिक म्हणा. आणि बघा सत्वगुणी वस्तू एन्जॉय, त्यात पण एक एन्जॉयमेंट आहे. ते भले भौतिक आहे, ते भले 1 जेल आहे, पण सत्वगुणी वस्तू एन्जॉय करायला ना थोडंसं नॉलेज लागतं. त्याशिवाय तुम्ही एन्जॉय करणार नाही. सत्वगुणी अन्न एन्जॉय करायला, हे चांगलं आहे, हे तब्येतीला असं आहे, हे केमिकल विरहित आहे, जे काय असेल, देन यू कॅन एन्जॉय दॅट फूड. सर म्युझिक, आपले काही लोक म्युझिकमध्ये आहेत. सत्वगुणी म्युझिक म्हणजे सुंदरशी सितार बासरी वाजतीये. ते सत्वगुणी म्युझिक हे सारे गम पदनिसावर अवलंबून असतं. हां संत सकाळी त्याचा रियाज होतो, सत्वगुणी म्युझिकचा रियाज किती होतो सकाळी, चांगला वाटतो. आणि झालं सत्वगुणी म्युझिक, तेच आपल्याला बोर वाटतं. का बोर वाटतं? कारण का आपल्याला त्यातलं नॉलेजच नाही आहे. पण ज्यांना त्यातलं नॉलेज आहे ते वा वा काय एकदम आनंद असतात. सत्वगुणी वस्तू एन्जॉय करायला तुम्हाला नॉलेज लागतं, म्युझिक नाही, सगळ्या फील्डमधलं. यू विल नॉट एन्जॉय इट, हां यू हॅव टू हॅव दॅट नॉलेज. सत्वगुणी म्युझिक म्हणजे सारे गमावर आधारित, थोडंसं सितार वीणा बासुरीत हे सगळं. आणि ते थोडं शांत स्वरूपात, हां त्याचा व्हॉल्यूम पण कमीच असतो. सत्वगुणी म्युझिकचा व्हॉल्यूम एकदम काही ते वीणा नाही चालायचं, बरं वाटणार नाही एकदम. रजोगुणी म्युझिक म्हणजे कसं, त्याला पॉवर पाहिजे, मोठे DJ स्पीकर, ढाक ढिक ढाक ढिक, ते स्पीकर हल्ले पाहिजेत, तुम्ही पण हल्ले पाहिजे, तुमची हाडं पण हल्ली पाहिजेत सगळं. आणि ते कधी चालू होतं? दुपारी रात्री वगैरे. आणि त्यात दारू वगैरे आली की तमोगुणी झालं ते. तमोगुणी म्युझिकला काही म्युझिकच नाही आहे. नवरा गेला दारू पिऊन घरी, बायकोनी रागून 4-5 भांडी फेकली, नवरा म्हणेल छान म्युझिक आहे, मी त्याच्यावरच नसतो. हां हे झालं ते त्या नवऱ्याला ते म्युझिक वाजतंय, बायकोच्या शिवाय आणि फेकलेली भांडी त्या नवऱ्याकरता म्युझिक आहे. हं, हे झालं तमोगुणी म्युझिक. तीन सगळ्यामध्ये तुम्ही पाहिलं ना, सत्वगुण रजोगुण इवन दान देण्यामध्ये, दान द्यायची क्रिया चांगली आहे पण सत्वगुणी म्हणजे दातव्यम इति यद्दानम दियते अनुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम. दातव्यम, माझं कर्तव्य म्हणतो ना, मी दिलं पाहिजे म्हणून देतोय. सुटका आला, साहेब द्या ना, साहेब द्या ना, हे घे चल, हे दान सात्विक नव्हे. त्याच्यापासून तो व्यक्ती हात लावतोय, पाया पडतोय, सुटकारा घेण्याकरता दिलेलं असते ते दान नव्हे, म्हणजे सत्वगुणी दान नव्हे. दातव्य, कर्तव्य म्हणून आपण जेव्हा म्हणजे कर्तव्य जे देणाऱ्याला द्यायचं गरज आहे घेणाऱ्यापेक्षा. दान म्हणजे काय, सत्वगुणी दान म्हणजे जिथे देणाऱ्याला गरज जास्त आहे घेणाऱ्यापेक्षा, घेणाऱ्यापेक्षा. ते झालं सत्वगुणी दान, दातव्यम कर्तव्यम सारखं. इतियत दानम दियते देताना अनुपकार, उपकाराची काही भावना नाही आहे, ते दान सत्वगुणी आहे. दातव्यम इतियत दान दियते अनुपकार देशे कालेचं पात्रेचं, योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य माणसाला दिलेलं. नाही तुम्ही बाहेर पडाल संध्याकाळी सर्व्हिस स्टॉपच्या एखाद्या बारवरून सॉरी आणि बाहेर कोण बसलाय, तुम्ही एक बियरची वाढले ले ले तू भी याद करेगा, ते सत्वगुणी दान नव्हे. चुकीच्या वेळी चुकीच्या माणसाला चुकीच्या वस्तू दान आहे, पण चुकीच्या वेळी चुकीच्या माणसाला चुकीच्या वस्तूचं म्हणून ते तमोगुणी दान झालं. योग्य वेळी योग्य माणसाला योग्य वस्तूचं कर्तव्य म्हणून केलेलं कोणत्याही उपकाराशिवाय हे सत्वगुणी दान झालं. रजोगुणी दान म्हणजे त्यातनं आपल्याला काहीतरी अपेक्षा आहे, माझं नाव व्हायला पाहिजे, मला लक्षात ठेव मी तुला मदत करतोय, हां हे सगळं झालं रजोगुणी दान. आणि तमोगुण म्हणजे अयोग्य व्यक्तीला अयोग्य वेळी चुकीच्या भावनेतनं, हां त्याचं शोषण करायच्या भावनेतनं, हां असं काहीतरी भावनेतनं केलेलं दान ते पण दान आहे, पण ते झालं तमोगुणी दान. अशा प्रकारे तुम्ही पाहिलं तर या जगातल्या सगळ्याकडे तीन गुणांचा, ड्रायव्हिंग असो, म्युझिक असो, फूड असो, दान असो, सगळीकडे तीन गुणांचा प्रभाव कंप्लीट आहे. आपल्यावर पण आहे, हे जे तीन गुण आहेत ना हे आपल्याला टोटली बांधून ठेवलेले आहेत, ते न दिसणारे दोरे आहेत, ते आपल्या सॉफ्टवेअर कंट्रोल करत आहेत. मग हार्डवेअर तर तसंच वागणार ना, आपल्या मन बुद्धीवर जसं सॉफ्टवेअरमध्ये, हां सॉफ्टवेअरमध्ये तमोगुणचा व्हायरस शिरला की एकदमच गडबड होऊन जाते, रजोगुणचा एक कोणी सॉफ्टवेअर घातलं की त्याप्रकारे मनुष्य वागतो. हा सॉफ्टवेअर आपल्याला जन्मापासून मिळालेला असतो. कसं ठरतं, गेल्या जन्मी काय केलं त्याच्यावर या जन्मीचं ठरतं. म्हटलं ना आयुष्य, अनेक आयुष्य हे कंटिन्युटीमध्ये आहेत, गेल्या जन्मी एकदम वेगळा, या जन्मी एकदम वेगळा असा सहसा होत नाही. सहसा काही स्पेसिफिक कर्माचे फळं असतील तर होऊ शकते. तर म्हणजे मनुष्य जन्मामध्ये पण आपण स्वतंत्र नाही होत का? एका प्रकारे नाही होत, एका प्रकारे आहोत. एका प्रकारे आपण कोणी स्वतंत्र नाही होत, सगळ्या सृष्टीमधले सगळे प्राणी, पण बाकीचे प्राणी आहेत त्यांचे तर स्वतंत्रता झिरो. मनुष्याची काय पोझिशन आहे, मनुष्य जीवन युनिक का आहे? आपणही खूप कंट्रोल्ड आहोत, सत्वगुण रजोगुण तमोगुणनी कंट्रोल्ड आहोत, पण मनुष्याला एक फ्रीडमचा चॉईस दिलेला आहे. एक तुम्ही स्वतंत्रता, तुम्हाला थोडासा चॉईस. आता आपली स्वतंत्रता आहे ना ती पण भरपूरशी रजोगुण तमोगुणनी झाकून घेतलेली आहे, पण तरी पण या मनुष्यामध्ये प्रत्येक मनुष्य तो अतिशय तमोगुणी मनुष्य असेल तरी त्याला पण एवढंसं फ्रीडम दिलेलं असतंय. आणि आपल्याला तेच करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, मी रजोगुणी असेन, सत्वगुणी असेन, तमोगुणी असेन. वैदिक शास्त्रांचा उद्देशच तो आहे. जो मनुष्य ज्या स्थितीमध्ये सुपर तमोगुणापासून मिक्सचर करत सुपर सत्वगुणापर्यंत ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात, तुम्हाला तसे उपदेश दिलेले आहेत की तुम्ही त्या स्थितीतनं तुम्ही या तीन गुणातनं बाहेर कसं पडाल आणि तुमची आध्यात्मिक चेतना विकसित कशी कराल. बघा वाल्मिकी मुनींना नारद मुनींनी काय उपदेश दिला, मरा 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 मरा. तो उपदेश त्यांच्याकरता उत्तम होता कारण की त्यांची चेतना सुपर तमोगुणात होती तेव्हा. तू मरा मराच म्हण, पण ते टेक्निक होती, त्या मरा मरातनं राम राम झालं. हां सो म्हणून वैदिक शास्त्रामध्ये तुम्हाला पाहता येईल सगळ्या प्रकारचे उपदेश आहेत, अगदी सुपर. वैदिक शास्त्रात काही काही ठिकाणी असेही यज्ञ सांगितलेत, काल आपण देवी देवतांचं यज्ञ बोललो, काय काही यज्ञ असेही सांगितलेत की त्या यज्ञामध्ये मदिरा लागते, मांस लागतं, मुरील, हे जे सगळे वाईट प्रकार आहेत ते सगळे लागतात का? अरे काही लोक त्याच लेवलचे असतील पण त्यात पण काहीतरी तरी कंट्रोल करा, काहीतरी तरी कंट्रोल करा. ते सुपर तमोगुणी लोकांकरता ती पूजा आहे, तुमच्या माझ्याकरता नाही आहे. हा सत्वगुणी पूजा बघा, सत्वगुणी पूजा म्हणजे साधं सिंपल. आता आपल्याकडे महाराष्ट्रात गणपती असतं किंवा कोणतेही देवी देवता असो किंवा काही असो, जे बेसिक लोकली अवेलेबल फुलं आहेत त्यांचं काहीतरी केलं, एको फ्रेंडली गणपती घेतले व काय ते शाळूच्या मातीचे किंवा हल्ली शेणाचे वगैरे येतात किंवा गोमयाचे वगैरे हां घेतले, शास्त्रांना पालन केलं. बघा खरं गणपती पूजा विषयाला म्हणून शास्त्रात डिटेलमध्ये आहे. अशाच एक तर घरगुती गणपती आहेत, त्यांचा आकार एकवीतच सांगितलेला आहे वैदिक शास्त्र. पण आपलं कसं आहे ते आपल्याला पोझिशन, आमचे गणपती एवढे मोठे, रजगुणात गेला ते, सत्वगुणात पूजा राहिली नाही, अशा हे नॅचरल कलर वापरायचा आदेश आहे. आणि असं सांगितलं की अशा मातीचे बनवा की जे गणपती, एक तर एकवीतच आहे घरगुती गणपतीचा आकार एकवीत, सार्वजनिक गणपती वैदिक शास्त्रात नाहीच आहेत, ते एक राजकीय उद्देशाकरता चालू झाले, तो विषय वेगळा. वैदिक गणप शास्त्रात घरगुती गणपती आहेत, त्यांचा आकार एकवीत सांगितलेला आहे. दुसरं सांगितलेलं आहे की ते पाण्यात घातल्या घातल्या 2 मिनिटात ते काय म्हणूया विरघळले पाहिजेत. पण आपण रजोगुणात जाऊ आणि त्यातनं माझे गणपती किती सुंदर दिसत आहेत, किती कोरीकाम चांगलं आहे, किती पेंट अगदी अट्रॅक्टिव्ह केमिकल असेल तरी चालेल, मग तो रजोगुणातला विषय झाला. पण सत्वगुणी गणपतीच्या पूजेमध्ये ते सगळे उपदेश नाही आहेत. रजोगुणी तमोगुणीमध्ये जाल, मग तमोगुणीमध्ये त्या गणपती समोर तुम्ही काय आय एम चाहे मुझे कोई जंगली काय म्हणून नाचाल, पण तो सगळा विषय तमोगुणी पूजेतला गेला. पण सत्वगुणाच्या पूजेमध्ये सांगितलेलं आहे की जे लोकली झाडावर अवेलेबल फुलं आहेत तीच वापरायची, असे अनेक आदेश आहेत. तो विषय आजचा नाही, कधी पुढे घेऊ. प्रश्न काय आहे, इवन पूजा उपासनामध्ये पण रजोगुणी तमोगुणी हे का सांगितलं आहे, कारण काही लोक अजून त्या लेवलची आहेत. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली सांगितलं सत्वगुणात भगवंतांना शरण जातच जमणार नाही, मग एकतर काय होईल, एकतर ते त्यांना सुधारण्याचा मार्गच राहणार नाही. म्हणून वैदिक शास्त्रात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना वेगवेगळे उपदेश आहेत. तर हा प्रकार आहे. एनिवे हे सत्वगुण रजोगुण ह्यातनं आपण बांधले गेलो. आपल्या मनुष्य जीवनातच फक्त ही स्वतंत्रता आहे की आपल्याकडे थोडीशी स्वतंत्रता आहे, त्याचा वापर करत करत आपल्यावर तमोगुण सत्वगुण रजोगुणचा प्रभाव कमी करायचा आहे, आपली जी शुद्ध चेतना आहे ती वाढवायची आहे. प्राणी शरीरात ते शक्य सहसा नाही आहे. प्राणी शरीर इज 100% कंट्रोल. ह्युमन शरीर सत्वगुण रजोगुणनुसार 70-90% कंट्रोल्ड आहे साधारणपणे. तमोगुण लोकांचं 90-95% कंट्रोल आहे, सत्वगुण लोकांचं 70% कंट्रोल आहे, तरी भरपूर कंट्रोल्ड आहे. आपल्याला आपली बुद्धी वापरून वैदिक शास्त्रांचं भगवद्गीतेचं अध्ययन करून आध्यात्मिक जीवनाचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार करून आपण ह्या 3 गुणांतनं बाहेर पडायचं आहे, तेव्हा ह्या जेलमधनं पण बाहेर पडायची प्रक्रिया चालू करू. तमोगुणातनं बाहेर पडायचंच आहे, रजगुणातनंही बाहेर पडायचं आहे, आणि शेवटी सत्वगुणातनंही बाहेर पडायचं आहे. आपल्याला शुद्ध सत्वगुण म्हणजे जी आध्यात्मिक चेतना आहे ती या 3 गुणांतनं बाहेर आहे, त्या शुद्ध चेतनेला पोचायचं आहे. तेव्हा आपण या भौतिक जगतात राहिलो काय किंवा आध्यात्मिक जगतात राहिलो काय, या भौतिक जगतात असून त्यांनी आपण प्रभावित होणार नाही. दुःखी बघा, सुखाचा शोध तो आपला अधिकार आहे, पहिल्या दिवसा 2 दिवसापूर्वीचा विषय आपला अधिकार आहे, पण तो अधिकार प्राप्त करायचा असेल तर या 3 गुणांच्या प्रभावातून बाहेर पडून या भौतिक जगताच्या प्रकार काय, भौतिक जग दुःखालय आहे आणि जोपर्यंत तुम्ही 3 गुणात आहात तोपर्यंत दुःखालय असणार आहे, त्याला त्याच्यापासून वेगळं काय होणार नाही. तुम्हाला सुखाचा शोध आहे, या सुखा दुःखालयातनं बाहेर पडायचं आहे, तर तुम्हाला तुमची चेतना दुःखालयातनं बाहेर काढावी लागेल. आणि चेतना बाहेर काढण्याकरता तुम्हाला तमोगुणचा प्रभाव, रजोगुणचा सत्वगुणचा प्रभाव कमी करावा लागेल. तो प्रॅक्टिकली कसा कमी करूया तो उद्याचा विषय आहे, पण हा ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्ही म्हणाल की मी या भौतिक जगतात राहीन, 3 गुणांच्या आधी राहीन, अधीन राहीन आणि मला सुख प्राप्त करायचं आहे, तर ते होणार नाही. सुखाच्या शोधाकरता तुम्हाला 3 गुणांच्या प्रभावातनं बाहेर पडावंच लागणार आहे, आणि त्याकरता आध्यात्मिक चेतनेला तुम्हाला पोचवा लागणार आहे. आणि मग जसं पहिल्याशी म्हटलं की नुसतं सुख नव्हे, सुख तर नव्हे आनंद, सुख इज बेसिकली ॲबसन्स ऑफ दुःख. जीवनात एक वेगळ्या प्रकारचा भरभरून आनंद येऊ शकतो, घटना घडतील पण तुम्ही प्रभावित होणार नाही. तर एनिवे काल आणि कर्म, कालचा विषय थोडासा, त्या 2 मिनिटाचाच विषय आहे, 2 नाही 5 मिनिटाचा. भगवंत म्हणतात कालोस्मी लोकशय कृतम प्ररुद्धो, मी काळ आहे. महाभारत सगळं तर खूप जुनं, म्हणजे जे वरिष्ठ लोकांनी पाहिलं असेल त्यात ते चक्र फिरायचं महाभारताच्या सुरुवातीला, मैं काल हूं असं तो म्हणायचं. हां कालोस्मी, भगवंत म्हणत आय एम दॅट एनर्जी, टाइम एनर्जी इज आय, कालोस्मी. काळाचं मेन काम काय आहे, काळ शक्तीचं काम काय आहे, कालोस्मी लोकशय कृतम. सगळ्याचा क्षय करणे, सगळ्याचा विनाश करणे, तुमच्या माझ्या शरीराचा विनाश करणे, बिल्डिंगाचा विनाश करणे, या जमिनींचा विनाश करणे, या झाडाचा विनाश करणे, मोठ्या मोठ्या राज्यांचा विनाश करणे, ब्रिटिश सरकार म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा विनाश करणे, मुघल साम्राज्याचा विनाश करणे, सगळ्या प्रकारच्या साम्राज्यांचा विनाश करणे, सगळ्याचा विनाश करणे, काळाच्या प्रभावात उद्या हिमालयाचाही विनाश होईल भले त्याला खूप काळ लागेल, सगळ्याचा विनाश ह्या काळाच्या प्रभावात होणार आहे. तुम्ही इच्छा करा किंवा नका करू, अलेक्झांडरचं ग्रेट ग्रीसपासून आजच्या सिंधपर्यंतचं राज्य होतं सगळं संपून गेलं. हां, काळाच्या प्रभावात कोणीच टिकू शकत नाही. काळ ही शक्ती अशी आहे की जी सगळ्याचा विनाश करणार आहे. आणि भगवंत म्हणतात कालोस्मी लोकशय कृतम, सगळ्यांना मी प्रवृत्त करतो या काळाच्या प्रभावाने काय करायला, सगळं विनाश करून घ्यायला. काळ आहे, कधी हिटलर आणि चर्चिलला समोर आणेल आणि विनाश करून टाकेल, कधी काय रोग आणेल, कधी भूकंप आणेल, कधी माणसांना आपापसात माऱ्या माऱ्या करवेल, काय बॉम्ब टाकेल. काळाच्या प्रभावाने कशा ना कशा प्रकारे सगळ्याचा विनाश होणार आहे. म्हणून त्याला म्हणतात काल सर्प. ऐकलं काळ काल सर्प म्हणतात. सर्प बघा हां कसं आहे, तुम्ही कधी नॅशनल ज्योग्राफिक वगैरे काय पाहिले असेल, आजकाल तर मोबाईलला येतं आहे, साप आहे ना तो असा सरपटत जातो दिवस रात्र दिवस रात्र, काळ असा जातो. हां, आणि साप कधी तुम्ही बेडूक उंदीर पकडताना पाहिला असेल हल्ली ते व्हिडिओ वगैरेवर, तर साप असा जातो गपचूप शांतपणे जातो, कळत नाही नावाज करता, आणि बेडकाचा एखाद पाय पडून घेतो फट, त्याची जबडा स्ट्रॉंग असतो सापाचा. बेडूक किती प्रयत्न करतो, उड्या मारतो खूप, पण ह्यांनी पकडलेला असतोय, बाकी काय होऊ दे किती उड्या मार. मग साप काय करतो, थोडासा बेडूक दमला बसला संधी साधतो, जबडा उघडतो आणि बेडक्याला कळायचं की जबडा उघडला आहे आणि मी सुटलोय, परत थोडासा पुढे जाऊन पकडून घेतो. असं हळूहळू करत 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 हां तो सगळा बेडूक गळून घेतो. म्हणून त्याला काळा सर्प म्हणलं. आपण जन्मापासून तेच होत आहे, आपल्या आयुष्यात काळ काय करतोय, एक एक दिवस काढत जातोय. आता आपण मनुष्याचं जीवन साधारणपणे 60 वर्ष म्हटलं, कळत नाही आपल्याला, सापाला त्या बेडकाला कळत नाही, बरोबर उघडतो करत. विचार करा मनुष्याचं आयुष्य 60 वर्ष म्हटलं किती एवरेज, काही लोक 70 पर्यंत जगतील, काही 80 पर्यंत, आपण एवरेज 60 म्हणू हिशोबाला. तर आमचे अक्षयजी किती आज, 29 25, तुम्ही 28, आपण 30 धरू. विचार करा जे आज 30 वर्षाचे आहेत त्यांचं 50% आयुष्य संपलेलं आहे. मी तुम्हाला डिप्रेशन देत नाही हं. जे 45 50 आहेत, गीता मॅडम आपको पूछना चाहिए, ऐसे बोलते की माते को एज नहीं पूछना चाहिए, पर फिर भी आपका कितना एज है, 50 52, हरी बोल. मैं डिप्रेशन नहीं देना चाहता, पर 90% जो अपना बॉडी है वो काल सर्प ने अंदर ले लिया है. हाँ, अभी आपका उम्र समझो 80 भी पकड़ा तो 50 बोले तो 70% तो ले लिया. सॉरी मैं आपको डिप्रेशन में डालना नहीं चाहता, पर अगर हम देखेंगे तो हमारा जो शरीर है काल सर्प है. जे लोक 50-60 वर्षाचे आहेत आणि जे 60 च्या पुढचे आहेत, सॉरी तुमच्या जर कोणाला बोलत नाही, ते बोनस जगतायत असं म्हणूया, जो मिलावं बोनस. हां, कोणाला डिप्रेशन टाकू इच्छित नाही, पण जे आहेत विषय काय महत्त्वाचा आहे, कळत न कळत आपला टाईम निघून जातो. तुम्ही हसू नका ह्यांच्यावर, म्हणजे तुम्ही आणि मी पण तुमच्यात आहे, कारण का हे एका दिवशी आपल्यासारखे होते आणि बघता बघता आपण त्यांच्यासारखे होणार आहोत. कळणार नाही, न कळत तो साप आपल्या गिळत जातो. आणि एकदा एका नॅशनल ज्योग्राफिक एक व्हिडिओ दाखवला होता, सापाने बेडकाला अर्धा तोंडात घातलेलं आहे, तो असा तडफडत, म्हणजे तो सुटायचा प्रयत्न करतोय तडफडत नाही आहे, आणि तेव्हा एक किडा तिकडे उडत आला आणि बेडकाने काय केलं, जीप काढली आणि तो किडा खाऊन घेतला. तुम्ही बेडा बेडूक आहे, अर्धा सापाच्या तोंडात गेलेला आहे आणि काय करतोय, किडा खातोय. आपण काय करतोय, 30 वर्ष झालं म्हणजे अर्धा तर गेलोच ना सापाच्या तोंडात, आणि काय करतोय, गुलाबजाम खातोय, समोसे खातोय, अरे ते भेळ चांगले मिळते, अरे बाबा अर्धा तू गेला, तू अर्धा सापा काळ सर्पाच्या तोंडात गेलेला आहे, नाही मला थोडं गुलाबजाम खाऊ द्या. हा काळ सर्प आहे, तो थांबणारा नाही आहे, तुमचा वेळ असा असा जाणार आहे. आपल्या काही तरुण लोकांना वाटेल माझ्याकडे अजून खूप वर्ष आहे, 40 वर्ष आहे, असंच गुलाबजाम भेळ खाण्यात झोप. आणि आपण जरी जगलो तरी आपल्या हातात किती वेळ आहे, 8 तास झोपणे आंघोळ करण्यात जातात, 8 तास नोकरी धंदा शाळा कॉलेज जातात, हां उरलेले 8 तासात काहीतरी प्रवास, घरच्या जबाबदाऱ्या, आईवडिलांची सेवा, इतर भरपूर काय कामं असतात. आणि कलयुग जसं वाढतं आहे ना, तसं काम 8 तासात होत नाही. हां नोकरीला 9 तास, 10 तास, 11 तास, प्रवासाला 1 तास नाही होत कलयुगाचं हे लक्ष. तसं म्हटलं तर आपल्या हातात खूप कमी वेळ आहे. जे काय आपलं जीवन आहे त्यात दिवसात ना 1-2 तास आहे, आणि आपण त्यातच परिवर्तन करायला शिकलं पाहिजे. ते उद्या घेऊया. त्यांनी काळ काय आहे, सर्प आहे, वेळ तुमचा न बघता काढून टाकतो. काळ महत्त्वाचा आहे. आता आपण थोडासा वेळ उरला आहे त्यात पटकन कर्माविषयी घेऊया. थोडंसं मला एक 10 मिनटं लेट होईल आज 4:30 पण ठीक आहे. कर्माविषयी घेऊया. कर्म ची एक व्याख्या आहे, प्रत्येक जीवात्म्याद्वारा शरीराच्या माध्यमातून क्रिया करायला शरीर मृत आहे, जिवंत कोण करतं? आत्मा. म्हणून जीवात्म्याद्वारा शरीराच्या माध्यमातून, आणि शरीर कशाचा कंट्रोल खाली आहे? 3 गुण आणि काळ. प्रत्येक जीवात्म्याद्वारा शरीराच्या माध्यमातून 3 गुण आणि काळाच्या प्रभावाखाली केली गेलेली कार्य त्याला कर्म म्हणतात. कर्म कोण करतं? जीवात्मा. पण तो करू शकत नाही, त्याला करायला शरीर लागतं. हां शरीर करतं की जीवात्मा डायरेक्टली करत नाही. शरीर कोणाच्या नियंत्रणाखाली आहे? एका साईडला 3 गुणांच्या नियंत्रणाखाली आहे आणि एका साईडला काळाच्या नियंत्रणाखाली आहे. काळाचा एक गुण आहे, तुम्ही 10 वर्षाचे आहात तर तुम्ही सत्वगुण वेगळ्या प्रकारे प्रकट कराल. 2 वर्षाचा मुलगा आहे तो तमोगुण कसा प्रकट करेल? नाही मला पाहिजे, नाही तर मी हे तागून देणार, दॅट इज इज तमोगुण. हां मोठा मनुष्य असेल तो काहीतरी काठे घेऊन मारामारी करेल, समथिंग लाईक दॅट. म्हणून तिथे काळाचा प्रभाव आहे. गुण तमोगुण आहे पण प्रभाव काळाचा आहे. आणि अशा प्रकारे आपण जे काही क्रिया करतो या जगात त्या एका साईडला तमोगुणांनी कंट्रोल्ड आहे, सॉरी 3 गुणांनी कंट्रोल्ड आहे आणि एका साईडला काळाने कंट्रोल्ड आहे. आपण सगळ्या क्रिया करतोय, ही झाली कर्माची मोठी व्याख्या. ह्या कर्माचे काय ओके आधी कर्माचे नियम घेऊन घेऊ आणि मग कर्म विकर्म आणि अकर्म घेऊ. कर्माचा पहिला नियम आहे, ज्यांनी कोणी फिजिक्स शिकलेलं आहे 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत, त्याच्यात कर्माचा नियम आहे एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जसं जसं आपण क्रिया करू प्रत्येक क्रियेचं इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन आपल्याला येणार आहे. आज नाही तर उद्या नाही तर परवा नाही तर या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी. बघा जन्म बदलला म्हणजे काही ड्रेस बदलणे. भगवंतांनी उदाहरण दिलं, वामसांशी जीर्णाने यथाव्या. मी 20 वर्षापूर्वी शर्ट पॅन्टमध्ये गुन्हा केला असेल आणि आज कोण पोलीस आले आणि म्हटलं आता धोती कुर्ता द्या, हानी गुन्हा नाही केला, असं होईल का? ओ धोती कुर्ता शर्ट पॅन्ट गेला खड्ड्यात, व्यक्तित्वच आहे ना. तसंच ह्या शरीरात गुन्हा केला काय, दुसऱ्या शरीरात गुन्हा केला काय, गुन्हा करणारा आत्मा तोच आहे. त्याची बुद्धी सुधारली पाहिजे शिक्षा होऊन. म्हणून शरीराला एवढं महत्त्व देऊ नका. शरीर तर आपल्या कपड्यांसारखं बदलत असतं. हां काही लोक म्हणतात गेल्या जन्मी केलेलं त्याची शिक्षा आता का? जन्म बदलणे, कपडे बदलणे. मी जेव्हा 30 वर्षापूर्वी ब्लू जीन्स आणि व्हाईट टी शर्ट घालून गुन्हा केला होता, आता मी येल्लो कपडे घातले आता का मला शिक्षा देत आहे? अरे कपडे बदलल्याने काय होतं? व्यक्तित्व तूच आहे ना. त्याप्रकारे कर्माचे नियम म्हणजे फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणून मनुष्य जीवनात तुम्ही जे काय कराल, चांगलं वाईट मिडियम मिक्स्ड, त्याचं इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन तुम्हाला येणार आहे. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ बुद्धिमान मनुष्यांनी खूप जबाबदारपणे वागलं पाहिजे आयुष्यात. कारण का त्याला हे कळलं पाहिजे की मी जसं वागतोय प्रत्येक घटना चांगल्या प्रकारे वागतोय, कोणाला दान देतोय, कोणा गरिबांना जेवण देतोय, कोणाला फ्री औषध जे काय असेल ते तशी रिॲक्शन मला येईल. एखाद्या कुठे एखाद्याने विहीर कोंडली, सॉरी विहीर खोदली समाजाकरता, तर पुढच्या जमिनीत त्याला कधीच पाणी कमी पडणार नाही असं ठिकाणी त्याला जन्म मिळेल. एखाद्याने गरिबांना खूप जेवण दिलं, अन्न वाटलं, तर पुढच्या जमिनीत त्याला भरपूर जेवणाची पोटभर जीवन त्याला मिळेल, त्याला कधी जेवण खाण्याची कमी पडणार नाही. अशा स्थितीत त्याचा जन्म होईल आणि अशा स्थितीत त्याची नोकरी इत्यादी असणार आहे. हां अशा आणि तुम्ही उलटं जरी केलं, तुम्ही कोणाला फसवलं, मे बी या जन्मी नाही तर या जन्मी पण कधी रिॲक्शन येते, कधी पुढच्या जन्मी पण येते. थोडक्यात काय, आपण ज्या ज्या क्रिया करू तशा तशा रिॲक्शन्स आपल्याला 100% येणार आहेत. ह्याचा अर्थ असे झाला की आज ज्या ज्या रिॲक्शन्स आपल्याला येत आहेत तशा ॲक्शन्स कधी ना कधी आपण केलेले आहेत. थोडक्यात आपल्याशी कोणतं चांगलं किंवा वाईट असं रँडमली कोणाच्या आयुष्यात काहीच चांगलं वाईट होत नाही. रँडमली कोणाच्याच आयुष्यात काहीच चांगलं वाईट होत नाही, होऊच शकत नाही. आपल्याशी जे घडतंय त्याच्याकरता जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. भले पूर्वी केलं असेल, एकदा तुम्ही केलं की ते आता तुमच्या हातात निघून गेलं, पण जे आज तुमच्या हातात आहे. म्हणून कधी कधी लोक विचारतात मग विधिलिखित म्हणतात ते काय, भाग्यात लिहिलेलं आहे. बरोबर आहे, भाग्य काय रँडम नाही आहे. तुझ्या भाग्यात हे, तुझ्या भाग्यात ते, तुझ्या भाग्यात ते. भाग्य म्हणजे तुम्ही केलेल्या क्रियांचा रिझल्ट. जसं एखाद्याने खूप अभ्यास केला त्याला 85% मार्क लागले रिझल्टमध्ये, एखाद्याने मीडियम अभ्यास केला त्यांना 50% आले, एखाद्याने काहीच अभ्यास केला नाही तो सगळ्या विषयात फेल झाला. नंतर म्हटले माझ्या भाग्यात हेच होतं. बरोबर आहे, तुझ्या भाग्यात तेच होतं. तू 6 महिने अभ्यास केला किंवा मीडियम केला किंवा नाही केल्यावर तू तुझं भाग्य बनवलं आणि तुझ्या भाग्यात तेच होतं म्हणून तसा रिझल्ट आला. रिझल्टही ते भाग्य बनलं होतं, पण तू केलेलं असं भाग्य आपण केलेल्याच क्रियांचे फळं आहेत. विधिलिखित आहे, पण विधिलिखित आपण केलेल्या क्रियांचीच फळं आहेत. रँडमली कोणाच्या आयुष्यात काही होत नसतंय. हा माझ्या भाग्य कहीट आहे, सॉरी माझ्या भाग्य वाईट आहे म्हणजे माझे ॲक्शन्स पूर्वीचे वाईट होते. सिम्पल, स्वीकारा जबाबदारी. जबाबदारी स्वीकारा, आपली जबाबदारी. माझ्याशी काही वाईट घडलं, माझी कुठेतरी ॲक्शन्स वाईट होते. काही चांगलं त्यांनी तुम्ही दुःखी होऊ नका, कारण का जे पूर्वी केलेलं आहे त्याला पण तुम्ही आता अंडू करू शकत नाही. एका प्रकारे अंडू करू शकता, ती उद्या चर्चा होईल कसं अंडू करता येईल, पण शक्यतो जाऊ दे. आता तुम्ही काय करताय ते तुमच्या हातात आहे, त्याच्यावर फोकस द्या. ह्युमन लाईफमध्ये कसं आहे, आपल्या कर्मानुसार आज मी स्त्री पुरुष, शिकलेलो कमी शिकलेलो, गरीब श्रीमंत, उंच बुटका जाडा पातळ, जे काय असेल, माझा अनाथ असेल किंवा आई जिवंत आहे वडील नाही आहेत किंवा जी काय स्थिती असेल, हे आपल्या भाग्यामुळे घडलेलं आहे. त्याला तुम्ही काय बदलू शकत नाही, पण त्या कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही काय करताय हे तुम्ही थोडंफार तरी ठरवू शकताय. आणि ते योग्य प्रकारे ठरवून तुम्ही जास्तीत जास्त सत्वगुण आणि पुढे जास्तीत जास्त शुद्ध सत्वगुणचा विकास करू शकताय, ह्याच्यावर फोकस करा. भाग्य फिक्स्ड आहे, विधिलिखित आहे, पण ते रँडमली नाही आहे. आपण केलेल्या क्रियेनुसारच ते घडतंय. आपल्या आयुष्यात काय चांगलं घडतंय, चांगलं कसं आहे, मी तसा कमी अभ्यास केला, मार्क चांगले आले, मला नोकरी चांगली मिळाली, येस इन द पास्ट यू आर डन समथिंग गुड म्हणून यू गॉट इट. हां, आणि एखाद्याने खूप अभ्यास केला, हे केला तर एवढे मार्क नाही आणि त्याला खूप इंटरव्ह्यू नोकरी मिळत नाही, काहीतरी कुठे तू केलेलं आहे. पण आज तू काय करतो, मला नोकरी मिळत नाही म्हणून घरी जाऊन भांडण करतो, बायकोला शिवाय देतो, आईशी वादात करतो, नाही. देन यू आर क्रिएटिंग फ्युचर भाग्य. आणि मग ते तसंच घडणार, आधी जे घडले तुझ्या हातात नाही ते पुढे तसंच घडणार. म्हणून विधिलिखितला महत्त्व देऊ नका, आज तुम्ही काय करताय ह्याच्यावर महत्त्व द्या. जे होणार आहे ते होऊ जाऊ दे, यू कॅन नॉट चेंज दॅट. तर कर्माचा नियम होता एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन. दुसरा आपण घेतला भाग्य वगैरे आहे, पण ते बेसिकली आपण केलेल्या कार्यांचंच फळ आहे. तिसरा विषय आपण घेऊया, हा जो कर्मांचा नियम आहे ना, हा फक्त मानवाकरता आहे, प्राण्यांकरता नाही आहे. मनुष्य समाजामध्येच हरी बोल किशोरी माताजी, कोणाच नाही का इथे, ए श्रीपाद त्यांना बाहेर सोडू नये, इथे क्लास आहे आता मस्ती नाही, संजय जी दोघांना बाहेर सोडू नये, आणि किशोरी मातेने सांगा दार लावून घ्या हॉलचं. हा हॉलचं दार लावून घ्या, एकदा बाहेरून किंवा आतून. सॉरी, तर कर्माचे मध्ये तीन कर्म, एक मोठी व्याख्या झाली हा, कोणतीही क्रिया व्याख्या आपण दिली आत्म्याद्वारे शरीराच्या माध्यमातनं काळ आणि तीन गुणांच्या प्रभावाने, हे एक मोठं झालं कर्मशब्द. त्या कर्मशब्दाच्या खाली तीन भाग आहेत, कर्म, विकर्म आणि अकर्म. आता ह्यातला जो कर्म आहे हा ह्या कर्माचा एक सब भाग झाला, कन्फ्यूज करू नका. कोणत्याही ॲक्शनला एका प्रकारे कर्म म्हणलेलं आहे, त्याच्या आधी नाही, त्याच्या आतमध्ये एक सब भाग झाला जे तुम्ही वैदिक शास्त्रांच्या आदेशानुसार साधारणपणे आपण त्याला पुण्य म्हणतो, साध्या भाषेत त्याला कर्म म्हणतात, म्हणे पण पुण्य म्हणूया. आणि त्याची फळं चांगली असतात. तुम्ही जेवढं पुण्य कराल, जेवढं वैदिक शास्त्रांच्या नियमांचं पालन कराल या भौतिक जगताच्या नॉलेजचं, त्याने तुम्हाला चांगलं शरीर मिळेल, बुद्धिमान शरीर मिळेल, सुंदर शरीर मिळेल, जेवण भरपूर मिळेल. जसं म्हटलं तुम्ही पुण्य केल्यास जेवण लोकांना देतं, तर पुढच्या दिवशी तुम्हाला जेवण भरपूर मिळेल. हे जे पुण्य भाग आहे तो झाला कर्म, ह्या मोठ्या कर्माच्या आतला. हां, हे साधारणपणे सत्वगुणात असतं. मग विकर्म, विकर्माचा अर्थ म्हणून विरुद्ध कर्म. वैदिक शास्त्रांच्या आदेशाच्या विरुद्ध जे वागतो, वैदिक शास्त्र जे तोडतो त्याला आपण साध्या भाषेत पाप म्हणूया. त्याचे रिझल्ट्स येतात ज्यातनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दुःख येतात, चामड्याचे रोग येतात, अमुक येतं, किंवा आपण आपण प्राण्यांच्या वनीत गेलो की तो विषय मनुष्य ह्याच्यात वेगवेगळं होतं आहे. हे झालं विकर्म. आणि तिसरं आहे अकर्म. हा विषय उद्याचा असणार आहे, आज फक्त कर्म विकर्माचा असणार आहे. अकर्म म्हणजे भगवंत गीतेत म्हणतात कर्मण्यपी बोद्धव्यम बोद्धव्यमचं विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यम. हे कन्फ्युजिंग आहे खूप. गहना कर्मणो गती, ही कर्माची गती गहन आहे, तुम्ही शिकून घ्या. आज थोडक्यात आहे, पुढे व्यवस्थित प्रकारे. अकर्म म्हणजे अशा प्रकारे केलेली ॲक्शन, ॲक्शन केली आहे पण त्याची रिॲक्शन काहीच नाही. पुण्य केलं की चांगली रिॲक्शन आली, तुम्ही सुंदर शरीर, श्रीमंत शरीर आणि काय विद्वान शरीर, पैशेवालं शरीर, पण तरी पण ते जन्ममृत्यू ज्याला व्याधी आहे. तुम्ही दुर्गादेवीतनं बाहेर नाही पडले, पण ए म्हणजे बेसिकली कर्म केलं, पुण्य केलं की तुम्ही ए क्लास जेलमध्ये जाणार, विकर्म केलं की बी क्लास, सी क्लास, डी क्लास जेलमध्ये जाणार, अंधार कोठडीत जाणार. सी वीक अकर्म म्हणजे अशा क्रिया करायला शिकायच्या आहेत की तुम्ही या जेलमधनं बाहेर पडणार आहात, आधी चेतनेच्या लेवलला आणि मग शरीराच्या लेवलला. हे आहे विषय अकर्माचा. आज अकर्माचा विषय नाही आहे, अकर्माचा विषय उद्याचा आहे. ॲक्शन, प्रॅक्टिकल ॲक्शन ॲज पर गीता. तर अकर्म तर सांगितलं, आज उद्या त्याच्यावर चर्चा करू. तर हे जे कर्माचे नियम आहेत, तुम्ही पुण्य आहे ते नक्कीच चांगलं आहे पापापेक्षा, पण अकर्म करायचे आपल्याला. कारण का पुण्याने तुम्ही या जेलमधनं बाहेर पडत नाही, तुम्ही ए क्लास जेलमध्ये मात्र जात आहात. तिथेही शिक्षा आहे, दुःख कमी आहेत, पण शेवटी जन्ममृत्यू द्यायला पाहिजे, तिथे थोडंफार काही ना काही आहे. आणि उद्या तुम्ही सत्वगुणात रजोगुणात परत पतित होऊ शकताय, परत तुम्ही डाऊन येऊ शकताय, तमोगुणात जाऊ शकताय. हे आपलं फिरत असतंय वर खाली आपलं. तर ह्या प्रकारे आपल्याला फक्त ए क्लास जेलमध्ये जायचं नाही, आपल्याला बाहेर जायचं आहे. मी जसं म्हटलं तसं मनुष्य शरीरामध्ये इज लाईक अ जंक्शन. जंक्शन रेल्वेच्या भाषेत झालं, पण आपण म्हणू चौक किंवा काय म्हणतो नाका, नाका तिठा नाका म्हणतो. म्हणजे तिकडनं एक रस्ता येतो, आणि जसं मारुती मंदिरला तुम्ही आले समजा एस टी स्टँडकडून, मारुती मंदिर सर्कलला आले एस टी स्टँडकडून, मग तुमच्याकडे तीन चॉईस आहेत. एक काय ते चरमाले साईडला, एक आपल्या साईडला, आणि एक तिथे नाचणे साईडला. तुम्ही प्राणी शरीरामध्ये ह्या चॉईस नाहीत. प्राणी शरीरामध्ये म्हणजे मनुष्य सोडून हे जे प्राणी वृक्ष जे मी सांगितलं 80 लाख प्रकारचे, हां त्याच्यात यू आर जस्ट सफरिंग ऑर एन्जॉईंग युअर रिॲक्शन्स ऑर ॲक्शन्स. बाकी सगळ्या शरीरामध्ये तुम्ही केलेल्या क्रियांची फळं तुम्हाला मिळत आहेत, तुम्ही काही विशेष करू शकत नाही स्वतंत्रपणे. मनुष्य शरीरामध्येच चॉईस आहे, म्हणून मनुष्य शरीर महत्त्वाचं आहे. इथे तुम्ही ठरवू शकताय की तुम्ही आता आता जे तुम्हाला मिळाले ते मिळाले, पण ह्याच्या पुढे तुम्ही सत्वगुणात जाऊन शुद्ध सत्वगुणात जायचा प्रयत्न करणार का, तमोगुणात राहणार का, रजोगुणात जाणार, हा चॉईस. म्हणजे मनुष्य जीवन हे तुम्ही मारुती मंदिरला पोचलात, आता काय करायचं आहे, तमोगुणातच राहायचं आहे, सत्वगुणात जायचं आहे का, दिव्य म्हणजे शुद्ध सत्वगुणात जायचं आहे, आध्यात्मिक मार्ग स्वीकारायचा आहे. जसं तुम्ही कराल तसं तुमचा पुढचा ठरत जाणार आहे. हा चॉईस मनुष्याला आहे, प्राण्यांना नाही आहे. म्हणून कर्माचे नियम मनुष्याला असतात, जसे ट्रॅफिक रूल्स तुम्हाला मला असतात. लाल सिग्नल तोडला तर आपल्याला फाईन बसेल, लाल सिग्नल आपण सगळे उभे होत आणि म्हैस गेली, तो ट्रॅफिक हॉलदार फुरफुर हे म्हैस तू लाल सिग्नल, तिला नाही आहे तो. कर्माचे नियम तिला नाही आहेत, तुम्हाला मला आहेत, आपल्याला त्याचे फळ मिळणार. म्हणून मनुष्य जीवनात सरळ. ओके, आता शेवटचा मुद्दा थोडासा घेऊया चांगल्या लोकांना. मी थोडासा इनडायरेक्टली हिंट केलं, डायरेक्टली हिंट करतो. आता आपण कधी कधी म्हणतो चांगल्या लोकांच्या आयुष्यात वाईट का घडतं आहे किंवा उलटंही. बेसिकली आपलं आयुष्य कसं आहे, आपल्याकडे समजा एक मोठा पाईप आहे असा, खूप मोठा पाईप चांगला असा जाड 3 इंची वगैरे, आपण इकडनं काहीतरी भरायला चालू केलं. पहिले चांगलं भान द्यावं, 1 ग्लास बासमती राईस भरला, हां तो चांगला 1-10 किलो भरला असा थोडा उलटा. मग त्यानंतर सडके कण्या भरल्या, तो 10 किलो भरला. मग त्यानंतर एक साधा कोलम भरला, हां मग त्यानंतर नुसता भुसा भरला. मग इथे तुम्ही भुसा भरताय, तो पण काय होईल, या पाईपात नाही इकडनं बासमती राईस भरायला चालू होईल. अरे वा, असं कसं, इथे भुसा भरताय तर इथे बासमती राईस येतोय, असं कसं घडतंय. इथे भरला गेलाय पूर्वी, हा तेव्हा तो इथे आला, आणि काही वेळाने काय होईल, इथे बासमती राईस भरायला तर इथे भुसा बाहेर येईल. अरे असं कसं, जादू आहे बाबा, हा तो विचित्रपण आहे, इथे बासमती राईस घालतात तर भुसा बाहेर येतो. आपल्या आयुष्यात कधी कधी थोडं वाईट घडतं, कधी चांगलं घडतं, बेसिकली म्हटलं तसं वी हॅव डन सम रिॲक्शन सॉरी वी हॅव डन सम ॲक्शन्स आणि त्या प्रकारे आपल्या रिॲक्शन येणार आहेत. आपल्याकडे तुम्ही हा एकदम सज्जन होता पण ह्याच्याकडे दरोडा का पडला सगळं लुटून नेलं गुंडांनी. यस या आयुष्यात दुःख आहे या आयुष्यात तो सज्जन आहे त्याचे रिॲक्शन्स त्याला या आयुष्यात मिळतात आणि पुढे मिळतील पण कुठेतरी त्याच्या हातून सिमिलर ॲक्शन झालेली आहे. असं काही दरोडे करायचे ॲक्शन त्याच्या हातून कधीतरी झालेली आहे त्याच्या विना असं घडणार नाही. हां सो मनुष्य काय करतो आहे मनुष्य नाही सॉरी प्रकृती काय करते माझ्या मनात इच्छा झाली दरोडा घालायची आणि समोरचा एखादा व्यक्ती आहे ज्याच्या घरी दरोडा पडला पाहिजे मग तुमचं कॉम्बिनेशन करा जा त्याच्याकडे टाकू नये. प्रकृतीचं हे काम आहे मॅचिंग मॅच द फॉलोइंग करते प्रकृती मस्त. जसे तुमचे कर्म आहेत आणि कोणतरी कर्म देणारं तसे कोणा मला दान मिळणार आहे कोणतरी दानशूर असेल चांगल्या प्रकारे पण जवळच नाही तर ह्या दानशूर व्यक्ती तिथे आपलं म्हणतो कोणी येऊन काय तांदूळ घेऊन जा आणि मी जाऊन तिकडनं घेतो. प्रकृतीचं काम एकच आहे आपण केलेल्या क्रियांची पूर्णता कशी करायची आणि प्रकृती ही तशी करत आहे आणि त्या प्रकारची एखाद्याला इच्छा झाली की तसं तो करतो. हां तर ह्या प्रकारे ही प्रकृती चालत आहे. आपल्याला ह्या चक्रातनं बाहेर पडायचं आहे म्हणून ईर्ष्या आणि द्वेष बाहेर पडायचे. आपण फसवले जायचं नाही आहे कोणी आपल्याला खून करायला आलं तर आपण मरून जायचं असं नाही आपण वाचायचा प्रयत्न करायचा आहे पण त्या व्यक्तीच्या प्रती द्वेष आणि ईर्ष्या डेव्हलप करायची आहे. आपली चेतना बदलायची पण जे आवश्यक आहे कर्तव्य म्हणून ते केलं पाहिजे. कशा प्रकारे ते अनासक्त प्रकारे आसक्त प्रकारे नाही अना विदाऊट एन्जॉयमेंट मूर्ती केलं पाहिजे. हा सगळा उद्याचा आणि पुढचा विषय आहे थोडक्यात. ओके विधिलिखित हा विषय झाला. दोन विषय फक्त राहिलेले आहेत. हां आत्ता 8:30 होत आहे सो माझ्याकडे एक 2-4 मिनिटं आहेत. कर्माचा नियम गोंधळ का करतो आपल्याला पटत का नाही. एक आहे इन्स्टंट कर्म आणि डिलेड कर्म. इन्स्टंट म्हणजे काय मी समजा रस्त्यावर गेलो मला जरी लागला एकाला काना लावून दिली त्याने पण मला लावून दिली झाला इन्स्टंट. हां हल्ली सगळं इन्स्टंट सगळे. डिलेड म्हणजे काय मी कुठेतरी गेलो भाटे बीचला काहीतरी खाल्लं असं चायनीज बिनीज तेव्हा तर काय झालं नाही मग दुसऱ्या दिवशी आलो मस्त घरी झोपलो बिपलो आणि दुसऱ्या सकाळी मग पोटात थोडं गुडगुड व्हायला लागलो तो जे रिॲक्शन आहे ते 7 तासांनी आलं आपण आपल्याला कळतो अरे ते काल खाल्लं असलं नाही रे बाबा त्रास होतो पोटात 7 तासांनी झालं त्याचे आपण करेक्शन लावू शकतो. कधी कधी काय कर्म आपण सिगरेट प्यायला चालू केल्या 20-20 सिगरेट पिल्या मग 10 वर्षांनी बंद केल्या पण तरी 20 वर्षांनी काहीतरी कॅन्सर झाला ते 20 वर्षापूर्वी सिगरेट प्यायला होत्या खूप म्हणून कॅन्सर झाला ते कनेक्शन आहे. जेवढा कधी कधी काय होतं ते कर्म आणि कर्माच्या फळामध्ये गॅप वाढत जाते. हां आणि कधी कधी गॅप समजा या जन्माची पुढच्या जन्मात वगैरे जाते तर ते आपल्याला कळत नाही. हां म्हणून ते कर्माचे नियम आपल्याला कन्फ्युजिंग वाटतात. हां की अननॅचरल इलॉजिकल वाटतात ह्याला काय अर्थ नाही पण नाही शरीर बदललेलं आहे आत्मा आणि गुन्हा किंवा चांगलं करणारी चेतना तीच आहे आणि म्हणून त्याला तो शिक्षा किंवा बक्षीस जे काय असेल ते पाप असेल तर शिक्षा पुण्य असेल तर बक्षीस मिळालं पाहिजे. पण थोडक्यात थोडक्यात काय आजचा विषय संपवायच्या आधी आपणच आपल्याशी जे घडतं त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मीच काहीतरी केलं आहे हे कल्पना नाही आहे हे सत्य आहे. मीच काहीतरी केलं आहे म्हणून माझ्याशीच काहीतरी चांगलं किंवा वाईट घडतं आहे आणि आता आपण काय आपल्याशी चांगलं किंवा वाईट घडू दे ते आपण काय केलं ते आपल्या हातात नाही त्याचे रिॲक्शन्स येत आहेत येऊ दे. त्या स्थितीमध्ये चांगले रिॲक्शन किंवा वाईट रिॲक्शनमध्ये म्हणजे पुण्याची रिॲक्शन किंवा पापाची रिॲक्शनमध्येही आपली चेतना कशी चांगली ठेवून कशी ती आध्यात्मिक चेतनेवर जवळजवळ पोचवायची हे आपल्या हातात आहे. आणि आपली जीवनामध्ये जे काही आपल्याकडे काल सर्पाचं उदाहरण घेतलं हिशोब लावा आपल्या आयुष्यात 50% आपण काय सापाच्या तोंडात गेलो आहे का 30% गेलो आहे का 80% गेलो आहे का 90% गेलो आहे का बोनसच आहे आपलं वेगवेगळं असेल जे काय आपल्या हातात थोडंफार वेळ आहे त्या वेळेत ऑलरेडी आपल्याला 8 तास झोप लागतात अंघोळ लागते नोकरी लागते त्यात जेमते आपल्या दिवसातनं 1 तास 2 तास 3 तास मिळणार आहेत त्याचा कसा सदुपयोग करून या कर्म आणि विकर्म न बाहेर पडून आपण अकर्म कसे करू शकतो. अकर्म म्हणजे अशा प्रकारे कार्य करायची की ज्याची आपल्याला काहीच रिॲक्शन नव्हे. आपण सत्वगुणचाही प्रभाव नाही तमगुणचाही प्रभाव नाही रजोगुणचाही प्रभाव नाही आणि शुद्ध चेतना होऊन जेव्हा आपली शुद्ध चेतना होईल तेव्हा या जगातही आपण जगताना सच्चित आनंदमय जीवन जगू शकतो ह्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही. आणि मोस्ट प्रॉबली या जन्मानंतर आपण भगवंतांचे वैकुंठ लोक आहे भगवंत धाम आहे तिथे जाऊ शकतो एक थोडासा विषय राहिला आहे, सॉरी 2 मिनटं मी घेणार आहे, लेट झालं आहे, पण थोडासा विषय राहिला आहे. मनुष्य शरीर सोडून पुढचे जन्म कसे ठरतात हा विषय काल राहिला होता. मनुष्यानंतर मनुष्य जन्माचे पुनर्जन्माचे ठरणे ऐकलो. थोडक्यात हाच नियम आहे, आपण जसं वागतो तसं शरीर मिळते. मनुष्य शरीर म्हणजे कसं आहे, प्रकृतीने आपल्याला जबाबदारी दिली आहे. तुला मनुष्य जसं हायकोर्ट जज आहे, त्याला खूप सोयी असतात, त्याला 10 ड्रायव्हर असतो, माळी असतो, कुक असतो, गाडी असते, बंगला असते, 2 शिपाई असतात, 2 सिक्युरिटी गार्ड असतात, 10 ते 12 माणसं त्याचे काम असतात. एक एक काय असतो तो कपडे धुणाऱ्या काय म्हणतात ते वॉशरमॅन म्हणजे धोबी असतो, त्याच्याकडे हे सगळे माणसं हायकोर्ट जजला दिलेले असतात सरकारने. का? मोठी जबाबदारी आहे म्हणून. आणि त्या जजनी जबाबदारी नाहीच केली, 3 वर्ष झाली काहीच कोर्टात जात नाही. मग सरकार त्याला तिथनं नोकरीतनं काढेल आणि सगळ्या जबाबदाऱ्या काढून घेईल, बंगल्यातनं काढून टाकेल. त्याप्रकारे मनुष्य जीवनाला ही जबाबदारी आहे. प्रत्येक मनुष्य जीवनाने ब्रह्मजिज्ञासा केली पाहिजे. आध्यात्मिक मार्गावर जो जिथे आहे तिकडनं थोडं का होईना पुढे याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण तसं केलं नाही तर पण प्राण्यांसारखे वागतोय. सत्वगुणी प्राणी असेल, कोणाला हिंसा करत नाही, त्रास देत नाही, तर आपण घोडा गाय बनू शकतो, सत्वगुणातले प्राणी बनू. प्रकृती काय आहे, खूप एफिशियंट आहे, कुठेच काय वेस्टेज करू इच्छित नाही. मनुष्य शरीर जसा बघायचं 80 लक्ष स्पेशीज आहेत, त्या आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करायला आहेत. थोडक्यात पुढचं शरीर कसं मिळेल, ॲज पर अवर डिझायर अँड ॲक्शन्स. या जन्मामध्ये आपण ज्या इच्छा करतो आहे आणि जशा क्रिया करतो आहे. हं, कधीकधी लोकांना झोपायला खूप आवडतो, खास करून कॉलेजमधल्या मुलामुलींना 8-8, 10-10, 15-15 तास झोप करतात, एक्सपर्ट असतात. मग प्रकृती म्हणेल तुला मनुष्य शरीर मिळालं आहे, तू 1-6 तास झोपू शकतो, 7.5-7 तास झोपू शकतो. तुला एवढंच झोपायला आवडतं आहे तर जे बघा, आता इंग्लिशमध्ये मी इंग्लिशमध्ये शिकलेलो आहे, ते हायबरनेशन म्हणतात. म्हणजे काही काही प्राणी 2 महिने 6 महिने असं झोपतात. काय म्हणतात मराठीत त्याला माहिती आहे? असे काही प्राणी असतात, बेडक्या असतात, काही 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 उंदरं असतात, पोलर बियर असतो, खास करून बर्फाळ प्रदेशात जिथे बर्फ पडला की ते लोकं 6-6 महिने झोपतात. हां, तरी ते मरत नाहीत. अजगर आहे, हां, अजगराने एकदा खाल्लं की तो 10-15 दिवस झोपा काढतो. हां, तुम्हाला एवढंच झोपायचं आहे ना, मग मनुष्य शरीर कशाला? हां, ते शरीर घ्या आणि मग काढा झोपा. आपण जशा क्रिया करतो आणि जशा इच्छा असतात तसे 80 लाख आपली जी काय इच्छा आहे, हां, तशा. हां, आजकाल फॅशन शो चालतात. फॅशन शोमध्ये स्त्री पुरुष शक्यतो कमीत कमी कपडे घालून समाजासमोर याचा प्रयत्न करतात, त्याला फॅशन शो म्हणतात. ठीक आहे, मग तसं तुम्हाला करायचं आहे आणि खास करून आपलं अंग प्रकर्षित करायचा प्रयत्न करतात स्त्रियाही पुरुषही. मग भगवान प्रकृतीने हे झाडांचं रूप दिलेलं आहे, सगळ्यांसमोर आपलं शरीर प्रदर्शित करत उभं राहा आयुष्यभर. काही लोकांना धान्य चोरायची सवय असते. हां, मग उंदीर बना, छान धान्य चोरा. हां, आपल्या ज्या ज्या योन्या आहेत ना, ह्या 84 लक्ष योन्या. काही लोक मी धावणार रनिंग आयुष्यभर, एमच रनिंगचा व्यायाम म्हणून 15 मिनटं केली विषय वेगळा, एमच रनिंगचा. मग घोडा गाढव आहेत की चित्ता वगैरे. काही लोक खूप हिंसक आहेत, खूप प्राण्यांना मारणार, खूप मांसाहार करणार, हे सगळं करणार. मनुष्य शरीर बनून मग वाघ सिंह बना. हां, डू इट. म्हणून पाहिलं, ज्या 84 लक्ष ज्या योजना आहेत त्या आपापल्या एक एक इच्छा आणि आपल्या पूर्ण करायला आहेत. हां, प्रत्येक योजना इफ यू मॅच इट आउट तशीच आहे. काही लोक असतात अगदी हे माझं, हे तुझं, हे इकडे का आला, हे 2 इंच इकडे का आलं, असं का झालं, तसं का झालं, माझं तुझं, माझं तुझं, आणि त्यावर भांडणं करत असतात. मग तुम्ही पाहिलं ते कुत्रे असतात बघा, कुत्रे. हां, रस्त्यावर असतात, पण त्यांची ती बाउंड्री असते, बाउंड्री त्यांची ती मार्क केलेली असते बाउंड्री. आणि एक कुत्रा चुकून एक पाऊल येणे गेला की समोर गेले, वा वा वा. आणि मी बरेचदा पाहिलंय तो असा कुठचा कुत्रा लांब गेला ना की 4 कुत्र्याच्या मागे त्या धावत येतो, धावत येतो, धावत येतो. आणि त्यांची ती बाउंड्री आपल्याला दिसत नाही, ती बाउंड्री त्यांची ती बाउंड्री असते. हा कुत्रा असा क्रॉस केला की हे थांबतात. आणि चुकून माकून ह्याच्यामागे 4 कुत्रे जरी एक पुढे 4 मागे आहेत धावता होता, तर ह्यांनी बाउंड्री क्रॉस केली की हा उलटा फिरतो आणि 4 उलटे फिरतात इकडनं. हां, भले आता हा एकटा असतो पण आता हा माझ्या एरियात आहे, 4 बाहेरचे आलेले आहेत. हां, ही वृत्ती बघा कुत्रे, आणि आयुष्यावर भांडण करत बसा, ही माझी एरिया, ती तुझी एरिया, तू इकडे आला, तू 2 फूट तसं केलं, आणि रात्रभर जागत बसा, माझी एरिया तुझी एरिया करत. तर ही जी वृत्ती आहे, ह्या आपल्या ज्या काही इच्छा वृत्ती आहेत तशा प्रकारे आपले पुढचे जन्म नॉन ह्युमनमध्ये ठरू शकतात. एनिवे, उद्याचा विषय आहे अकर्माविषयी, मेन विषय अकर्म कसा करावं, अकर्माचा दोन परिणाम आहेत. एक मेन परिणाम आहे की आत्ता केलेल्या क्रियांचं रिॲक्शन नाही. दुसरा मोठा परिणाम आहे की जुन्या केलेल्या क्रियांचे रिॲक्शन पण त्यातनं निघून जाऊ शकते. आणि भगवद्गीतेचे आपण आज 3 दिवस ऐकल्या, उद्या थोडंसं आधी चर्चा ऐकूया. आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली उद्या इकडनं 4 दिवसात जरी तुम्ही बाहेर पडले, मी म्हटलं आपलं जीवन स्वतंत्रता कशी वापरायची आहे, भगवंतांच्या आदेशानुसार थोडं थोडं जीवन चालू करायचं आहे. उद्या इकडनं बाहेर पडल्यावर ॲटलिस्ट 4 वस्तू आपण घेऊन बाहेर पडूया की जे इथे बसलेले सगळेच आपल्या आयुष्यात परिवर्तन करू शकतात. काही कठीण नाही आहे, ज्यातनं मग पुढे परिवर्तन वाढत जाईल. पण सुरुवात तरी कशी करावी परिवर्तनाची, भगवंतांच्या उपदेशानुसार कसं जगायला सुरुवात करावी, ह्यातनं काहीतरी तरी आयडिया घेऊन आपण पुढे जाऊया. तर उद्या परत किती 7 वाजता ना 7:45 आपण जपा चालू करू. आज जसा केला तसा, ज्यांना जमते त्यांनी 7:45 यावं आणि 7:00 सेशन चालू होईल आणि 8:30 संपायचा प्रयत्न करू. हरे कृष्ण. तर मी जसं खाली आहे किंवा इथे पण एक 5-10 सॉरी हे रेकॉर्ड